సరస్వతి ఠాకూర్ గోస్వామి శ్రీల ప్రభుపాద్ కీ జన్. నామాచార్య శ్రీల హరిదాస్ ఠాకూర్ కీ జన్. ప్రేమ్ సి కహో శ్రీ కృష్ణ చైతన్య ప్రభో నిత్యానంద శ్రీ అద్వైత గదాధర శ్రీవాస్తది గౌరవక్త వృంద కీ జన్. జయ జయ శ్రీ రాధా కృష్ణ గోపు గోపినాథ శ్యామ కుంద రాధా కుంద గిరిరాజ గజభూమి వృందావన శాంతి మధురా ద్వారికా శాంతి శ్రీ జగన్నాథ విధాన విజయ గంగా మయ్యా విజయ యమునా మయ్యా భక్తిదేవి విజయ తులసి మహారాజ్ కీ సమవేద భక్త వృంద కీ సమవేద భక్త వృంద కీ సమవేద భక్త ఓం నమో భగవతే వాసుదేవాయ ఓం నమో భగవతే వాసుదేవాయ నమో భగవతే వాసుదేవాయ. నారాయణం నమస్కృత్యం నరం చైవ నరోత్తమం దేవీం సరస్వతీం వ్యాసాం తతో జయముదీరయే. నక్షత్రాయేషు అవద్రేషు నిత్యం భాగవత సేవయా భగవతి ఉత్తమ శ్లోకే భక్తిర్భవతి నైషి కృష్ణాయ వాసుదేవాయ దేవతీ నందనాయ నందగోపాల కుమారాయ గోవిందాయ నమో నమః. నమో నలిన నేత్రాయ మహాభావస్వరూపాత్వం కృష్ణప్రియవరీయసి ప్రేమవతి ప్రదే దేవి రాధికాత్వం నమోస్తుతే. सकाळी चर्चा केली की देवर्षी नारद सनकादी ऋषींना सनकादी मुनींना जाऊन काय विचारतात आणि कशा प्रकारे हे श्रीमद भागवतम सर्व साधनांपेक्षा सर्वश्रेष्ठ साधन आहे ज्याद्वारे आपण भगवत धाम भगवत प्रेम प्राप्त करू शकतो. तर ज्यावेळेला भागवतचं महात्म्य सनकादी मुनी सांगत असतात तर मनामध्ये एक प्रश्न आहे गुरु की केवळ भागवत हे शुद्ध व्यक्तींना शुद्ध बनवतं की अतिशय पापी दुराचारी व्यक्तींना देखील पुण्यवान बनवू शकतं त्यांना देखील आपल्या केलेल्या सर्व पापांपासून मुक्त करू शकतं का. तर त्याविषयी सांगताना कुमार म्हणतात ये मानवा पापकृत कस्तु सर्वदा सदा दुराचार दता विमार्गदा क्रोधाग्नि दग्धा कुटिदश्च कामिना सप्ताह यत्नेन कुलौ पुनन्ति. कि जे लोग केवल पापामध्ये रहता है सदा सर्वदा दुराचार करता है वाममार्गाला लागलेला आहे क्रोधाग्नीने जे पूर्णपणे दग्ध आहे कुटिल कारस्थानी आहे आणि स्त्रियांना जे लोलूप आहे असे लोक देखील श्रीमद भागवताच्या श्रवणानं पूर्ण कुळाला पावन करतात. म्हणजे श्रीमद भागवत श्रवण केल्यामुळं व्यक्ती किती दांभिक असला, मत्सराने भरलेला असला, हिंसक असला, पितृ मातृ दूषक असेल किंवा कुळाचा पूर्णपणे ज्याने वध्वंस केला असेल, कुलधर्म पूर्ण त्यागला असेल, असा व्यक्ती देखील या भगवत कथेच्या माध्यमाने पुन्हा म्हणजे पवित्र होऊ शकतो. ते म्हणतात की पंचोग्र पापाश्च चारिषत्मकारिणः क्रूरः पिशाचा इव निर्दयाश्च ब्रह्मत्वकुष्ठा व्यभिचारकारिणः सप्ताह यज्ञेन कलौ पुनः. या कलियुगामध्ये जो श्लाघ्य पाच पापाणी पूर्णपणे भ्रष्ट आहे, क्रूर आहे, ज्याला पिशाची योनी प्राप्त झालेली आहे, जो निर्दयी आहे पिशाचीप्रमाणे आणि स्वतःचं ब्राह्मणत्व ज्याने गमावलेलं आहे, जो व्यभिचारी आहे, आता देखील व्यक्ती कलियुगामध्ये 7 दिवस भगवंताच्या कथेचं श्रीमद भागवत श्रवण केल्यामुळं निश्चित तो पावन होऊ शकतो. कायन वाचा मनसा पिपातकं नित्यं प्रकुर्वन्ति षटा हटेन ये परस्व पुष्टा मलिना दुराशया सत्ता यज्ञेन कलौ पुनः. कि जो व्यक्ती काया वाचा मना आणि पातकामध्ये पूर्णपणे गुंतलेला आहे, जो लोकांना फसवतोय, दुराचारानं वागतो आणि ज्याचं मन अतिशय मलिन आहे, ज्याने दुष्ट गोष्टींचा आश्रय ग्रहण केलेला आहे, तो देखील व्यक्ती जर 7 दिवस भगवंताच्या कथांचं श्रवण करतो तर निश्चित रूपाने तो पावन होऊ शकतो. आणि त्यासाठीच ते इथे म्हणतात की अत्र ते कीर्तयिष्यामी इतिहासं पुरातनं यस्य श्रवण मात्रेण पापहीनः प्रजायते. त्यासाठी म्हणतात मी तुम्हाला एक इतिहास सांगतो, एक कथा सांगतो जो इथे घडलेला आहे आणि ज्याच्या श्रवण मात्रामुळे सर्व पापांपासून तुमची मुक्तता होईल. केवळ त्या इतिहासाच्या श्रवणानं सांगत, मग भागवत श्रवणानं काय होईल त्याचा आपण काय बोलावं. तर म्हणतात की तुंगभद्रा नदीच्या काठी एक अतिशय ज्ञानवान शौद्र स्मार्टमध्ये निष्णांत असलेला द्वितीय भास्करा समान भासणारा असा एक ब्राह्मण राहत होता आणि त्याचं नाव होतं आत्मदेव आणि त्याची पत्नी होती धुंदुली. अतिशय सुंदर उत्तम कुळामधून जन्मलेली, परंतु लोकवार्तेमध्ये जास्त रस असणारी, प्रापंचिक गोष्टींमध्ये तिला जास्त आसक्ती होती आणि भरपूर बडबड करणारी होती. गृहकृत्यामध्ये घरच्या कामामध्ये एकदम सुग्रह, परंतु अतिशय कंजूस आणि कलहप्रिय होती. आणि हा जो ब्राह्मण होता आत्मदेव, तो सर्व वेद विद्यांमध्ये विशारद होता आणि त्यामुळं आपल्या पत्नी बरोबर तो प्रेमाने राहत होता, येणाऱ्या सर्व लोकांना दानधर्म करत होता, अच्छा उत्तम प्रकारे तो यज्ञयाग करत होता. अशी कित्येक वर्ष निघून गेली पण संतान त्यांना होत नव्हते आणि संतान नसल्यामुळं आत्मदेव तो दुःख करत होता की तुम्हाला मी ज्यावेळी सूर्याला अर्घ्य देतो आणि त्यानंतर माझ्या पुत्र पितरानं तर्पण देतो तर हातातलं तर्पण देखील माझं गरम होतं का, तर माझे पितर जे आहेत तो वंशवृद्धी होत नसल्यामुळं त्यांच्या सुटकेसाठी गरम श्वासाने ते मी दिलेलं तर्पण ग्रहण करतात, त्यामुळे ते तर्पणाचं पाणी देखील गरम होत नसतं. त्याचा अर्थ माझे जे पितर आहेत ते माझ्यावर प्रसन्न नाही आहेत. तर पुत्र उत्पत्ती कशासाठी करायची आहे, पितरांच्या मुक्तीसाठी, इंद्रिय तृप्तीसाठी नाही. आणि म्हणून तो ब्राह्मण एक दिवस नदीच्या काठावर बसला होता, अतिशय व्याकुळ होता आणि त्याच्या मनामध्ये विचार होता प्राणत्याग करण्याचा, आत्महत्या करण्याचा. हालांकी आत्महत्याग मनुस्मृती विचार शास्त्रानुसार सर्वात मोठं पाप सांगितलं गेलं, आणि ते पाप करण्यासाठी तो आत्मदेव ब्राह्मण जो आहे तो तयार झाला होता. पण त्याला इतकी कमीपणा वाटत होता की मी ब्राह्मण असून, वेद विशारद असून, सर्व कर्मांमध्ये निपुण असून देखील मला संतान प्राप्ती नाही. मी सांगितलेली कर्म केल्यामुळे इतरांना पुत्र प्राप्ती होते पण मला होती. त्यावर तो अतिशय खिन्न मनाने त्या तुंगभद्रा नदीच्या काठी एका झाडाखाली बसला. मला त्याला संकल्पच केला होता की हा शरीराचा त्याग करा. तर त्याचवेळी समोरून येताना त्याला एकदा संन्यासाला पाहिला, आणि संन्यासाला पाहिल्यानंतर गृहस्थाश्रय असल्यामुळं आणि वेदचं नीतीचं पालन करत असल्यामुळं ताबडतोब उठला आणि त्यांच्या जाऊन चरणी पडला, त्यांना प्रार्थना केलं. तर त्यावेळी ते संन्यासी वैष्णव संन्यासी होते, त्यांच्याकडे पाहिलं आणि आपल्या ब्राह्मणात तुझा तेजोपुंज दिसतोस, सर्व वेद्या विचारात दिसतोस, पण तरी सुद्धा तुझ्या चेहऱ्यावर ही मलिनता का आहे? असं कोणतं मोठं दुःख तू तुझ्या हृदयामध्ये घेऊन फिरतोस? तुम्हाला सांग काय तुझी व्यथा आहे? तर त्यावेळेस म्हणतो किम द्रवेमी ऋषे दुःखम पूर्वपापेन चिंतितम मदिया पूर्वजो स्वयं कवो कृष्ण उपबंजते. की हे ऋषी मी तुम्हाला काय सांगावं, माझ्या पूर्वपापाच्या संचितामुळं मी अर्पण केलेलं तर्पण देखील गरम होत आहे, माझे पूर्वज ते स्वीकारत नाही आहेत, त्यांच्या गरम श्वासांमुळे हृदयामध्ये होणाऱ्या दुःखांमुळे ते तर्पण पूर्णपणे गरम होत आहे, ते माझ्याकडून स्वीकारत नाही आहे. मग दत्तम नैव ग्रहणी प्रत्या देवा द्विजातया प्रजा दुःखेन शून्यम प्राणत्यक्तम इव आगत. आणि मी दिलेल्या गोष्टी ते ग्रहण करत नाही आहेत, देव आणि द्विज हे देखील माझ्याकडून काही ग्रहण करत नाही, त्यामुळे संतानहीन असलेल्या दुःखामुळं प्राणांचा त्याग करण्यासाठी मी आज इथं आलेलो आहे. कारण मुलाबाळांविषयी मुलाबाळांशिवाय अपत्याशिवाय जगणं हे धिक्काराचं आहे. कारण माझी स्थिती आता अशी झालेली आहे की मी घरात गाय जरी पाळली तरी तिला बछडे होत नाही, मी एखादं वृक्ष जरी लावला तर त्या वृक्षाला फळं येत नाही, आणि जे काही मी बाहेरून एखादं फळ माझ्या घरी घेऊन येतो तर लवकरात लवकर नष्ट होऊन जात. त्यामुळं असा जो निर्भागिनी जो व्यक्ती आहे, आणि होता असं काही संततीन व्यक्तीने एखादं झाड जरी लावून तर त्या टिकत नाही, त्यामुळे तो म्हणतो की माझ्या हातून कुठलंही प्रजोत्पादन नवीन असं काही उत्पन्न होत नाही, त्यामुळे हे देवा हे ऋषी मी या निर्भागी देहाचा त्याग करायला इथं आला आणि अतिशय दुःख करायला लागला. आणि त्या दुःख करण्यामध्ये तो इतका खिन्न झाला की बेशुद्ध होऊन त्यांच्या चरणी पडला. मग त्या रजनी त्याच्यावर यतनी त्याच्यावर पाणी शिंपडून त्याला उठवलं, त्याला म्हणाले की अरे मुंचज्ञान प्रजारूपम बलिष्ठा कर्मण विवेकम तो समासत्य त्यज संसार वासन. अरे ह्या संसार आसक्तीपासून मोकळा होतो, कारण हीच संसार वासना विवेकाला खाऊन टाकते आणि अविवेकी व्यक्ती मग ह्या जगामध्ये दुःख भोगत राहतो. शृणु विप्र मया ते अस्य प्रारब्धं तु विलोकितम सप्त जन्मावधी तव पुत्रो नैव च नैव च नैव च. ते जे संन्यासी होते ते द्रष्टे पुरुष होते, त्यांनी 2 मिनिटं ध्यान लावून पाहिलं की पुढचे 7 जन्म तुला पुत्र प्राप्ती नाही आहे, त्यामुळे कशाला दुःख करत बसतो? संतते सगरो दुःखम अपांगम पुरा तथा सगर राजाला देखील त्याच्या पुत्रांमुळे दुःख भोगावं लागले, त्यामुळे ह्या कुटुंबाच्या आशांपासून मुक्त हो आणि संन्यास ग्रहण कर. रे मुंशाच्या कुटुंबाशां संन्यास सर्वथा सुखम. ह्या कुटुंबाच्या आशेतून मुक्त हो आणि संन्यासून जे सुख आहे ते तू स्वीकार कर. त्यावर तो ब्राह्मण म्हणतो की विवेकेन देवक्तिं मे पुत्रं देहि बलादपि नो प्राणाद्वदग्रे शोकं मुञ्चितः पुत्रादि सुखहीनोऽयं संन्यासा शुष्क एव च गृहस्था सरसो लोके पुत्र पौत्र समन्वितः। हे तुम्हें विवेकपूर्ण ज्ञान देता ऐसे नहीं लोकाना दिलं तो मोठी गोष्ट नाही आहे म्हणजे, परंतु पुत्रांशिवाय जन्म हा स्वीकार्य नाही आहे आणि संन्यास तर शुष्कच होऊन जातो त्यामुळे, त्यामुळे पुत्र पौत्रांबरोबर हा गृहस्थ आश्रम देखील सरस बनतो, रसयुक्त बनतो। इति विग्रहं दृष्ट्वा प्रावती तपोधनं चित्तकेतुर गता कष्टं विधिलेखाद वेदना। हे पाहिल्यानंतर त्या ब्राह्मणाचं हे दुःख आणि त्याची लोलुपता पाहिल्यानंतर चित्रकेतू महाराजांना ज्या पद्धतीनं दुःख भोगावं लागलं, हर्षशोक नावाचा जो पुत्र झाला आणि त्याच्यामुळं काही क्षणासाठी हर्षोत्पन्न झाला आणि पत्नींच्या क्रियेमुळं त्यांना शोक उत्पन्न झाला, ते सर्व स्मरण करून त्यांनी एक फळ त्याला दिलं आणि त्याला सांगितलं की हे फळ तू घेऊन जा आणि तुझ्या पत्नीला खायला दे आणि तिला सांग अतिशय सात्विक त्यानं आयुष्य जा, कुणाशी खोटो बोलू नको, असत्य वाचा वाचा नको, वेळेवर खाणं पिणं सत्य शौच दया दान आणि केवळ एक वेळ खाणं ह्या सर्व विधींचं योग्य प्रकारे पालन केल्यामुळे निश्चित रूपाने तुला एक पुत्र प्राप्त होईल। कारण हे भागवत फळ आहे, दशम स्कंधाचा पाठ केल्यानंतर त्यांनी हे फळ त्यांना दिलं होतं। आत्मदेव अतिशय प्रसन्न झाला, त्या संन्यासाचा आशीर्वाद घेऊन परत घरी आला आणि घरी आल्यानंतर ते फळ त्यांना आपल्या पत्नीला दिलं, पण पत्नी नावाप्रमाणेच धुंदुली होती, तिची सत्य विवेक बुद्धी पूर्णपणे घुरकट झाली होती आणि ती मनामध्ये विचार करत होती की दैवात घाटी ब्रजेत ग्रामे पावयेत गर्भिणं कथं शुकं निवसेत दुर्वृत्तं कुक्षे कथं उत्सृजेत। जर मी हे फळ खाल्लं आणि या फळाने जर मला गर्भधारणा झाली आणि गर्भधारणा झाल्यानंतर तो गर्भ जर शुकदेव गोस्वामींसारखा किती वर्ष पोटात राहिले होते, 16 वर्ष जर तो मला गर्भ राहिला तर मी कसं जगू शकेन, माझ्यासारख्या नाजूक स्त्रीला हे शक्य नाही आहे, त्यामुळे हे फळ मी काय खाणार नाही। आणि तिनं ते फळ काय केलं, कापलं आणि आपल्या गाईला खायला आणि इकडे तिची बहीण घरी आली होती, तिला सर्वी गोष्ट सांगितली आणि त्यावेळी तिची बहीण पण गरोदर होती, तिला सांगितलं की तो लपून माझ्या घरीच राहा आणि योग्य वेळी ज्यावेळी तुला जी काही संतती होईल ती संतती तू मला दे आणि त्यासाठी मग काही धन मी तुझ्या पतीला देऊन टाके आणि त्याने तुम्ही प्रसन्न राहा आणि तू निघून जा आणि तुझा पुत्र तू मला देऊन जा। बघ आज नाही तर 5000 वर्षापूर्वी देखील काही स्त्रिया अशा होत्या की ज्या आपल्या धनासाठी धन अर्जन करण्यासाठी पैसा मिळवण्यासाठी आपल्या मुलांना अपत्याने विकत होते, त्यामुळे ह्या कलियुगात तर जसं आपण सकाळी चर्चा केली होती सरोगेटेड मदर्स हे केवळ पैशासाठी पोरांना जन्माला घालणं हे कलियुगाचं प्राथमिक लक्षण आहे आणि ते चालत आलं। मग काही दिवसांनी तिच्या बहिणीला पुत्र झाला आणि तो पुत्र झाल्यानंतर तिनं पतीला सांगितलं की आता मी आई झालेली आहे आणि तुम्हाला पुत्र झाला, तर योग्य वेळेनुसार जातक संस्कार करून त्याचं नामकरण करण्यासाठी ब्राह्मणांना बोलवून घेतलं आत्मदेव आणि ब्राह्मण आल्यानंतर तिनं त्यांना हाकलून लावलं, म्हणजे हा माझा पोरगा आहे तर मी त्याचं नाव ठेवेन, तुमची काही गरज नाही। आजकाल तीच परिस्थिती आहे, नामकरण संस्कार करतात बारसं घालतात पण बारशामध्ये ब्राह्मणाला विचारून नाव नाही ठेवलं किंवा ब्राह्मणांच्या मुखातून त्या मुलाच्या कानात ते नाव सांगितलं जात, आई आत्या मावशी काकी ह्या सगळ्या त्याला नाव ठेवतात आणि ते नावच ठेवतात, नका आयुष्यभर त्याला नावच ठेवतात। हा जो संस्कार आहे हा ब्राह्मणांद्वारेच पाहिला आणि तसं न केल्यामुळं ज्या स्त्रीनं त्या मुलाचं नाव धुंदुकारी ठेवलं, धुंदुकारी याचा अर्थ जो अशा गोष्टी करेल की ज्या कुणाच्या लक्षामध्ये येणार नाही, कुणालाच त्यातलं काय करतं हे कळणार नाही, आणि त्या पद्धतीनेच त्याचा व्यवहार असतो. आणि दोन तीन महिन्यातच ज्या गाईला तिला ते फळ घातलं होतं खायला, त्या गाईला देखील एक पुत्र झाला. त्या भागवत फळाच्या परिणामामुळं गाईला बछडा व्हायच्याऐवजी एक पुत्र झाला. मनुष्यासारखा दिसणारा पुत्र, फक्त कान गाईसारखे होते त्याचे. आणि त्याला पाहिल्यानंतर आत्मदेव ब्राह्मणाला अतिशय प्रसन्न झाला. आणि त्यानं ब्राह्मणा बोलून त्याचं देखील जातं संस्कार करून त्याचं नामकरण केलं आणि त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. आईच्या निजप्रेमामुळं धुंदुकारी शास्त्रांचं अध्ययन करायला नाही गेला कधी, कधी पाठशाळेमध्ये गेला नाही, गुरुकुलमध्ये गेला नाही. ज्या पद्धतीने आई जसे संस्कार करत असतील त्याप्रमाणे तो संस्कारांनी मोठा होत गेला. आणि इकडे आत्मदेव ब्राह्मणांनी गोकर्णाला गुरुकुलमध्ये पाठवलं, म्हणजे तो वेदविद्य संपन्न झाला. वर्ष निघून झाली, दोन्ही मुलं मोठी झाली. गोकर्ण इकडे वेदविद्या विशारद झाला आणि धुंदुकारी तिथे कुकर्मी बनला. ज्यावेळी वयात आला होता त्यावेळी शरीरामध्ये ताकद असल्यामुळं अभक्ष भक्षण करणं, व्यभिचार करणं, चांडाळ लोकांशी संघ करणं, हातामध्ये पाठ घेऊन नेहमी शिकारीसाठी निघून जाणं, ह्या सर्व कुकृत्यांमध्ये थोडा. आणि आई त्याच्यासाठी त्याला पाठवला करत होती आणि गोकर्णावर ती अगदी हिडीस फिडीस करून त्याला बाजूला ठेवू लागली. तर गोकर्ण आपल्या पद्धतीनं आपलं आयुष्य जगत होता, शास्त्रांचं अध्ययन याच्यामध्ये सर्वस्व वेळ घालवत होता. पण धुंदुकारीच्या वागण्यामुळं आत्मदेव अतिशय दुःखी झाला आणि तो विचार करू लागला की मी खूप मोठी चूक केली असा पुत्र माझा. कारण मुळात तो त्याचा पुत्र नव्हता. ज्या स्त्रीनं त्याला केवळ पैसे प्राप्त करण्यासाठी जन्माला घातला असेल, ज्या स्त्रीला आपल्या पुत्राविषयी आसक्ती नसेल, तर त्या पुत्राला कोणाविषयी आसक्ती राहणार आहे? त्यामुळे शास्त्रात सांगितलं गेलं की लहान मुलांना कमीत कमी 5 वर्ष तरी आपल्या आईबरोबर राहायला द्यावं. जर ते 5 वर्ष मूल आपल्या आईबरोबर राहिलं तर सर्व स्त्रियांना आई समजूनच ते वागतं. तिथं गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड येत नाही, कारण ते मूल सर्व स्त्रियांना आपल्या मातेसमान सन्मान देतात. आजकाल काय तर 2-2.5 वर्ष झाली की शाळेमध्ये सोडतो, मग जमिनीत कट घालणाऱ्या पोरी 22-23 वर्षाच्या 10-15 पोरांना सांभाळतात. काय सांभाळणार काय, कुठले संस्कार करणार आहे? काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, मुंबईमधल्या एका अशा नर्सरीच्या स्कूलमध्ये पालकांनी पाहिलं की घरी आल्यानंतर मुलं एकदम झोपून जातात. म्हणजे याच्या आधी तर घरी अशी नव्हती मुलांची. मग त्यातल्या एका मुलगाला आजार झाला, तो त्याला मलेरिया झाल्यामुळे, तर त्याचं ब्लड टेस्टिंगला पाठवलं. जेव्हा ब्लड टेस्टिंग करताना जो पॅथॉलॉजिस्ट होता त्याचं मूल देखील तिथं त्या शाळेतच होतं, तर त्याने त्या ब्लडचं थोडं ॲनालिसिस करून पाहिलं तर त्याच्यामध्ये झोपेचे ड्रग्ज निघाल, त्याची मात्रा जास्त होती. मग त्या व्यक्तीनं काय केलं की दुसऱ्या आणखी एका मुलाचं ब्लड टेस्ट केलं, तर त्याच्यामध्ये देखील तीच रक्ताची रक्तामध्ये ड्रगची मात्रा मिळाली. ते शेवटी त्या सर्व पालकांनी मिळून प्रिन्सिपलला येऊन पकडला, म्हणजे आम्ही तुमच्या केस टाकणार कारण आमच्या मुलांना झोपेच्या गोळ्या दिल्या जातात. आणि ज्यावेळी त्यांनी चौकशी केली तर जी मुलगी त्या मुलांची काळजी घेत होती तो स्वतःचा त्रास वाचवण्यासाठी ती प्रत्येक मुलाला दररोज अर्धी गोळी झोपेची देते. 2-3 तास मुलं त्यामुळे निवांत झोपायची आणि मग तुम्ही कोणा घरी गेली. पण हे जर त्या संस्कार मुलांवर होत असतील तर काय होणार आहे? आणि आजकाल आई बाबांना अभिमान वाटतो, आमची पोरं इंग्लिश शाळेत शिकायला जातात, कॉन्व्हेंटमध्ये जातात, घरचं सोडून बाहेरचं खायला जातात. काय संस्कार होणार आहेत मग त्यामुळे? ते अशी बंदुकाली सारखीच प्रजा उत्पत्ती होणार आहे ज्यांना आपल्या आईवडिलांविषयी प्रेम नसतं. आणि धुंदुकारीचं तेच झालं, तो इतका बाहेरखाली झाला की घरातलं सर्व धन त्यानं वेशांवर ओढवून टाकलं, वडिलांना मारून घरातून बाहेर काढून टाकलं, आईला देखी एक दिवस बड़ बड़ बड़ा विरीत डबलून आई पण नेली त्याची धंदू आणि वडील अतिशय दुःखी होऊन नदीच्या काठाला निघून गेले पुन्हा आत्महत्या करणं तर तिथे त्यांना गोकर्ण भेटली आणि गोकर्णला पाहिल्यानंतर त्यांनी सर्व स्थिती सांगितली की अरे असं असं झालं तर काय करू तर गोकर्णने त्यांना उपदेश केला की म्हणजे काय गरज आहे या सर्व आसक्तीनं भावण्याची कारण संते शेवटी हे जे आयुष्य आहे हे या कुटुंब वासनेमध्येच अडकून राहण्यासाठी नाही आहे आणि तुम्ही तर वेदविद्या विशारद आहात तुम्हाला सर्व या गोष्टी माहीत आहे त्यामुळे तुम्ही या सर्वांचा कुटुंब वासनेचा त्याग करून इथून निघून जा आणि मग ते तिथून निघून गेलं गोकर्णही तिथून काशीला निघून गेले होते परत आले परत आल्यानंतर त्यांना ह्या सर्व गोष्टी कळाल्या की आपल्या आईची देखील हत्या झालेली आहे आणि इकडे तोपर्यंत धुंधुकारीला देखील ज्या वेशांना तो घरी घेऊन राहिला होता त्या वेशांनी धन प्राप्त करण्यासाठी खूप प्रेरित केलं त्यासाठी तो मग गावातील मोठमोठ्या व्यापाऱ्यांना लुटायला चालू केलं आणि खूप मोठ्या प्रमाणात त्यानं धन एकत्रित केलं तर त्या स्त्रियाने मनामध्ये विचार केला की हा जो व्यक्ती आहे त्याच्याकडे एवढं सारं धन आलं हे आज ना उद्या राजाला कळेल आणि राजाला पकडून नेलं आणि त्याबरोबर हे सारं धन नाही त्यापेक्षा आपण ह्यालाच मारून टाकू म्हणजे स्त्रियांनी मिळून त्याला मारलं जिवंतपणे जाळून टाकलं जर आयुष्यभर कुकर्म केला असेल तर आयुष्याच्या अंती देखील ही स्थिती प्राप्त होते आणि त्यामुळं त्या स्त्रियांनी त्याचं शरीर अर्ध जाळून त्याच अंगणामध्ये करून टाकलं आणि सर्व धन घेऊन त्या निघून गेलं आणि इकडे अशा प्रकारे अपंग मृत्यू झाल्यामुळं हा जो धुंधुकार्य आहे त्याला प्रेत येऊन प्राप्त झाले आणि वायू शरीरामध्ये तो इथे तिथे भ्रमण करू लागला रात्री बेरात्री जोडो आणि चिंचाळू लागला ओरडू लागला कारण त्याला खायलाच काही मिळत नाही जोपर्यंत एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचं श्राद्ध विधीनुसार होत नाही तोपर्यंत तो उपाशीच राहतो त्याला काहीच खायला मिळत नाही आणि तिची भुकेची भावना असते त्याला अतिशय व्याकुळ ठेवून सोडते आणि इकडे याची अशी दुर्दशा झाली होती तिकडे काशीमध्ये गोकर्णाच्या स्वप्नामध्ये त्याची आई आली आणि तिने सांगितलं की पुत्र कधी कुपुत्र नसतो आणि माता कधी कुमाता नसते पण मी तुला नेहमी कुपुत्र समजलो त्यामुळे मी तुझी कुमाता आहे आणि तुझा जो भाऊ आहे छोटा तो कुपुत्र झाला आणि त्याच्यासाठी मी चांगली आई म्हणून कार्य करत होते पण त्याचं फळ काय मिळालं मला कुपुत्र असल्यामुळे त्यानं माझ्या हत्या केली वेगीमध्ये रडवून दिलं मला देखील आता प्रेमीयांनी प्राप्त झाले आणि त्यालाही झाली पण मला माहीत आहे की तुझ्या तपाद्वारे तुझ्या दैवी शक्तीद्वारे तू आम्हा दोघांना मुक्त करू शकतोस मग त्यावेळी ते गळेला निघून गेले आणि आपल्या आईसाठी त्यांनी तर्पण वगैरे दिलं आणि आईला मुक्त केलं आणि परत ते मग आपल्या गावी आले गावी येऊन नदीच्या काठावर बसले होते त्या झाडाखाली आणि ध्यान लावलं होतं त्याचवेळी अचानक काय म्हणतात झंझावात आल्यासारखं पावटल आणि अतिशय प्रचंड आवाज यायला सुरुवात झाला गोकर्णाने पाहिलं की काय तर त्यावेळी तो मग हिंदू कालीच जो प्रेत योनीमध्ये होता तो म्हणू लागला की अरे मला वाचव कारण माझ्यासाठी तू गळेमध्ये जरी श्राद्ध केला असतं तरी त्याचा काही फायदा नाही कारण जे मातृ पितृ निंदक आहेत त्या लोकांसाठी कुठेही मुक्ती नाही आहे जो आपल्या आईवडिलांवर हात उघडतो किंवा त्यांच्यावर अत्याचार करतो किंवा त्यांना अतिशय कष्ट देतो त्या व्यक्तीला कुठेही जाऊन श्राद्ध केलं तर त्याची मुक्ती होऊ शकत नाही त्यामुळे शास्त्रामध्ये मातृपितृभाव म्हणतात त्याला देवभाव की मातृपितृ हे देवाप्रमाणे आहे आणि त्यांच्याप्रती अपराध केला तर निश्चित रूपानं त्यांनी जर माफ केला असेल तर तुम्ही मुक्त होऊ शकता अन्यथा कुठेही त्यासाठी प्रायश्चित्त नाही आहे तुम्हाला मी केलेल्या माझ्या या दुष्कृत्यामुळं मला ही अशी पिशाची योनी प्राप्त झाली आहे की इथे मध्ये
कोणत्याही प्रकारचं सुख नाही आहे. प्रेतयोनीमध्ये देखील एखाद्या प्रकारचा आनंद आहे, पण म्हणलं इथे त्याला काहीच नाही आहे. अतिशय वेड्याप्रमाणे मी भटकतो, तर माझ्यासाठी तू काहीतरी कर. मग त्यावेळी गोकर्ण आपल्या छोट्या भावावर त्याला खूप दया आली, पण तो विचार करू लागला तर ते ह्याच्यासाठी मी काय करू शकतो. आणि तो अनेक विद्वान योगनिष्ठ ज्ञानी ब्रह्मवादी लोकांकडे गेला, त्यांच्याकडे त्यांना अनुभवून विचारलं की काय करायला हवं, त्याच्या मुक्तीसाठी काय करायला हवं. तर त्यावेळी त्या ब्रह्मवादींनी सांगितलं की तुम्ही सूर्याला अर्घ्य द्या आणि भगवान सूर्याला तुम्ही विचारा, ते जे काही सांगतील त्या पद्धतीनं तुम्ही करा. मग तुंगभद्रेमध्ये सूर्यदेवांना अर्घ्य देत असताना सूर्यदेवांनी त्यांना सांगितलं की श्रीमद भागवतान मूर्ती सप्ताह वाचन करू इति सूर्य बचा सर्वे धर्मरूपं कुविश्रुतं सर्वे ध्रुवं प्रयत्नेन कर्तव्यं सुकरं विदं गोकर्ण निश्चयं कृत्वा वाचनार्थं परिवर्तिता. ज्यावेळी ते सूर्याला अर्घ्य देत होते त्यावेळी सूर्याने त्यांना सांगितलं की श्रीमद भागवताचं सप्ताह वाचन करा, त्याच्यामुळे निश्चित रूपानं हा या प्रेतयोनीमधून मुक्त होईल आणि भगवंताला प्राप्त होईल. मग त्यावेळी त्या वायू शरीरात धारण केलेल्या त्या गोकर्ण याला हिंदू गायला गोकर्णी सात गाठ असलेल्या एका बांबूमध्ये बंधन करून ठेवलं आणि यथाविधी श्रीमद भागवत सप्ताह वाचन कथा करण्यास सुरुवात केली. जसजसं एक एक अध्याय संपत केलं तसतशी एक एक गाठ फुटत गेली आणि दशमस्कंद पूर्ण बारावा स्कंद ऐकल्यानंतर तर पूर्ण बांबूतून तो फुटून बाहेर पडला हिंदू गाय आणि चतुर्भुज युक्त प्राप्त करून तो वैकुंठधामी निघून धन्या भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशी सप्ताहोपी तथा धन्य कृष्णलोकप्रद. म्हणून इथं सांगितलं जातं की श्रीमद भागवताची कथा ही प्रेत पीडेपासून देखील मुक्त करणारी आहे आणि व्यक्तीला कृष्णलोक प्राप्त करून देते. कंपते सर्व पापानी सप्ताह श्रवणे स्थिते अस्माकं प्रलयं सद्या कथाचेयं करिष्यति. हे ज्यावेळी व्यक्ती भागवताचं श्रवण करत असतो त्यावेळी सर्व पाप जी त्याच्या हृदयामध्ये किंवा शरीरामध्ये स्थित असतात ती सर्व संसार कापायला सुरुवात होतात. आणि जो व्यक्ती या भारतवर्षामध्ये जन्माला येऊन या कथेचं श्रवण करत नाही सांगितलं जातं की त्याचा जन्म व्यर्थ आहे. निष्कलम कीर्तितम जन्म किं मोहतो रक्षितेन संपुष्टेन बलियता अद्भुवेन शरीरेन शुकशास्त्र कथां विना. अशा कोणत्या मोहानं हे जे शरीर आहे जे नष्टवान आहे नष्ट होणार आहे त्याला तुम्ही सांभाळून ठेवणार आहात आणि ते सांभाळण्यामध्ये पूर्ण जर आयुष्य घालवत असाल आणि भगवत कथा जर श्रवण करत नसाल तर जगण्याला काय अर्थ आहे असा एक प्रश्न विचारतात. हे शरीर काय आहे? अस्थि स्तंभम स्नायुबद्धम मांस शोणित लेपितम चर्मावबंधनम दुर्गंधम पात्रम मूत्र पुरीशय. काय आहे हे शरीर? अस्थिस्तंभम हाडा मासाचं बनलेलं आहे, मांस शोणित लेपितम जे वेगवेगळे घाणेरडे रस आहेत त्यांनी हे सर्व लेपित आहे. जर हा 3 mm स्किन जर तुम्ही काढली त्वचा जर 3 mm केवळ पील ऑफ केलं आवरण काढलं तर ती बघण्याच्या लायकीची होत नाही. तरी एखाद्या वेळी कुकरची शिटी काढताना वाफाळतो ना हात, त्यावेळी कसं होतं बघण्यासारखा होतो हात. ते असलं शरीर आहे म्हणजे वरल्या रंगाला तर आम्ही भुलतोय आणि श्रीरंगाला विसरून जातो. काय भोगलास की वरलिया रंगी विसरलास की श्रीरंगी. तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये की भगवान श्रीरंगांना विसरून आम्ही ह्या शरीराच्या रंगामध्ये अडकलेलो आहोत. आणि काय आहे हे शरीर? चर्मार बंधन दुर्गंधम मात्र पात्र मूत्र पुरीशय. ही कशाची बॅग आहे? कप वात पित्त पस ह्यानं भरलेली थैली आहे. फक्त दिसायला सुंदर दिसते बाहेरून, त्यामुळे लोक त्याच्यावर आकर्षित होतात. आणि कशी आहे? दुर्गंध आहे, दुर्गंधाने भरलेली आहे. किती आंघोळ केली ते शरीराचा दुर्गंध मिटत नाही. जरा शोक विपाकार्थम रोग मंदिरम मातुरम दुष्परम दुर्धरम दुष्टम सदोषम क्षणभंगुरम. जरा शोक विपाकार्थम, याला म्हातारपण आहे, वेगवेगळे रोग आहेत. रोग मंदिरम मातुरम म्हणलं गेलं, रोगाचं मंदिर आहे हे शरीर म्हणजे. दुष्परम, यात राहण्यासाठी अयोग्य आहे. दुर्धरम, ज्याला तुम्ही धरून ठेवू शकत नाही. आणि दुष्ट आहे, कारण मृत्यू आला की ते देखील तुम्हाला सोडतो. आम्ही म्हणतो आम्ही सोडतो शरीराला, तुम्ही नाही, शरीरच सोडतं तुम्हाला. राहायच्या लायकीतच नाही ठेवत ते, बाहेरच काढतात. असे काय वायू पथ कफ आणि पित्त होतं की आपण वायू तुम्हाला ढकलतो शरीरात तुम्हाला निघा म्हणतो बस झालं. सदोषम क्षणभंगुरम, आणि सर्व दोषांनी युक्त आहे. आणि कसं आहे, क्षणभंगूर, कधी नष्ट होईल याची गॅरंटी नाही आहे. कुणी आले का जन्माच्या एखादं सर्टिफिकेट घेऊन की मी इतके वर्ष जगणार आहे म्हणून? गॅरंटी आहे? तुम्ही वीडस भस्माज्ञम शरीरम इति वर्णितम अस्थिरेन स्थिरम कर्म कृतोयम साधनेन. तुम्ही वीड भस्म संज्ञातम, काय होणार आहे शरीराचं? ज्यावेळी जीवात्मा हे शरीर सोडतो तर काय बनतंय शरीराचं? पारसी कुंडुंबामध्ये जर जन्म झाला असाल किंवा वेशामध्ये जर जन्म झाला असेल तर पुरून टाकतात. पुरल्यानंतर काय होतं? कृमी कीटक खाऊन टाकतात. पारसी असतील तर ते असं तर फेकून देतात, टेकडीवर जाऊन पक्षी खाऊन जातात, म्हणजे कृमी लोक खाऊन जातात. आणि वीळ त्यांची विष्ठा होतं हे शरीर, आणि काही याच्यामध्ये जाळून टाकतात, मग राख होऊन जातात. मग अशा ह्या शरीराला जे अस्थिर आहे त्यातून तुम्ही स्थिर कर्म काय करणार आहात? पण तरी सुद्धा ह्या शरीराचं संवर्धन करून त्यामध्ये जास्तीत जास्त वेळ आम्ही घालवतो. आज करोडोची इंडस्ट्री चालते कशावर? मरेपर्यंत केस लांब राहावे, केस काळे राहावे, त्यासाठी करोडो रुपयाच लोक कमवतात. पण ज्यावेळी जाळलं जातं ना, सगळ्यात पहिल्यांदा काय जळतं? भरलो करून होऊन जातं. कोणी विचार करतो का, अरे लाखो रुपये खर्च केले त्याच्यावर आम्ही आयुष्यभर, नुसता तेलाचाच खर्च काढला तर नाही, तर म्हणलं तर 20-30 लाख रुपये तेल घासण्यामध्ये गेले असते. त्यानंतर न्हावी, त्यानंतर शॅम्पू, मग मेहंदी, त्यानंतर कमी झाले म्हणून रिप्लांटेशन केसांचं, काय काय करत नाही माणूस त्याच्यामध्ये. पण काय होतं त्याचं शेवटी? काही वेळा विचाराने गळतात, काही अविचाराने गळतात, शेवटी ती गळतात आणि मेला उजळतात. आणि ह्याच्यासाठी आम्ही आमचं आयुष्य घालत, स्थिर गोष्टीला स्थिर बनवण्यामध्ये आम्ही आयुष्य घालत. काय साध्य होतं त्यातून? यत प्रातः संस्कृतम शान्नम सायं च विनश्यति तदीय रस संपुष्टे काये का नाम नित्यता. सकाळी केलेलं अन्न संध्याकाळपर्यंत सडून जातं, जातं ना? मग त्या अन्नाच्या रसावर पुष्ट झालेलं हे शरीर नित्य राहील का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. पण आम्ही काय करतो? 400 झाली तर प्लास्टिक सर्जरी करून सुरकुत्या कमी करायचा प्रयत्न करतो. भगवंत एक एक नोटीस पाठवत असतात की आता तरी सुधारा म्हणून. पहिली नोटीस, कानाजवळचे केस पांढऱ्या व्हायला चालू होतात, दाढी पिकायला सुरुवात होते, कानाजवळच सांगतात आता तरी सुद्धा वेळ आली. जगातल्या गोष्टी दिसायच्या बंद व्हायला चालू होतात, तांबू चष्मा लावतो, पांढरे झालेले केस मेहंदी लावून काळे बनवतो, प्रत्येक गोष्टीवर मात करायचा प्रयत्न करतो. 50 नंतर दात सोडायला लागतात आपली जागा, का आता कमी खा, आम्ही मच्छाळी बसवतो का, खाणार कस. 50 नंतर सर्व रसांवर जायला हवं, तर 80 वर्षापर्यंत देखील आम्हाला जावायला हवं. म्हणजे शरीर देखील प्रत्येक वयामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट करण्यासाठी आणि त्या गोष्टींना थांबवण्यासाठी देखील सूचना देत जातात. पण इंद्रिय भोगामध्ये रस असल्यामुळं प्रत्येक गोष्ट 80 वर्षाचा माणूस देखील 20 वर्षासारखा भोजन करायचा प्रयत्न करतो, पिझ्झा बर्गर खायला जर चालू करतो, है ना. हौस हौसने काय होतं मग, स्वाभाविकपणे श्वास घेणाऱ्या व्यक्तीला मग फुफ्फुसात ते पंप लावावा लागतो, चार श्वास जादा घेऊ दे मग. म्हणजे शरीर सोडायचा प्रयत्न करतं तरी त्याला त्याला अडकून होतं, अडक नाही. आयसीयूमध्ये ठेवणं म्हणजे काय, आई वडिलांवर प्रेम करणं होत नाही, ते उलट अत्याचार करतात, ते बिचारे सोडून जायची इच्छा करतात, तर त्यांना अगदी ते आयसीयूमध्ये कोंबून पाहिजे अजून जगा अजून कशासाठी. सप्ता श्रवण लोके प्राप्यते निकटे हरी अतो दोष निवृत्त्य तदेवती साधन. जर भगवा भागवत सत्ताचं श्रवण केलं असेल तर ते सांगतात की सर्व दोषातून निवृत्त होऊन व्यक्ती भगवंतांच्या जवळ जातो. भुतभुदाईव तोयेशु मशकाईव जंतुषु जायंते मरणायैव कथा श्रवण मर्जिता. ज्याप्रमाणे एखादा पाण्याचा भुतभुदा तयार होऊन फुटून जातो, काय म्हणतो आपण त्याला, माशा, एखादी माशी किंवा मच्छर डाग, यांचं आयुष्य किती असतं, जास्ती असतं 1 दिवस, काही प्राण्यांचं तर केवळ 4 तास किंवा 3 तास, ते जन्मतात, वाढतात, वृद्धी करतात आणि मरून पण जातात. जर एखादा भगवत कथेचं श्रवण करत नसेल तर त्याचं ह्या जगातलं अस्तित्व म्हणजे ह्या बुडबुड्यासारखंच आहे, पाण्याच्या बुडबुड्यासारखंच आहे, कधी उठतो कधी फुटतो कुणालाही कळत नाही. त्या पद्धतीनं जो भगवत कथेमध्ये ज्याला आसक्ती नाही आहे आणि भगवत कथेचं जो श्रवण करत नाही त्या व्यक्तीचं जीवन असं नश्वर आहे असं मानतात. जडस्य शुष्क वंशस्य यत्र ग्रंथी विभेदनं चित्रं किमुत तदा चित्त ग्रंथी विभेद कथा श्रवण. हृदयातल्या ज्या ग्रंथी आहेत, गाठी पडलेल्या आहेत आसक्तीच्या, त्या केवळ कथा श्रवणानं निष्ठ होऊन जात म्हणतात. विद्यंते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व क्षंजय चास्त कर्माणि सत्ता श्रवणे होते. जो व्यक्ती भागवत कथेचं श्रवण करतो निश्चित रूपाने त्याच्या हृदयातल्या सर्व ग्रंथी नष्ट होऊन जातात, सर्व संशय नाहीसे होतात आणि संसार कर्दमालेव पक्ष नन पटी असतील तथा कीर्ते स्थिती स्थिते मुक्तैव बुधै स्मृता. आणि अशा प्रकारे या संसारामध्ये विलिप्त असलेला व्यक्ती तथा जिथे चालू असेल तिथे बसून स्थिरचित्ताने कथेचं श्रवण करतो तो निश्चित रूपानं मुक्ती प्राप्त करतो. आणि अशा व्यक्तीला घेऊन जाण्यासाठी मग वैकुंठातून विमान येतं म्हणतात. मग ते इथे सांगतात की ज्यावेळी गोकर्णनी कथा केली तर ती कथा श्रवणामध्ये केवळ धुंदोकारी फटकरून वैकुंठधामाला निघून गेला, बाकीचे लोक पण श्रवण करत होते, त्यांचं काय झालं. त्या लोकांनी विचार केला की हा असा भेद का आहे की धुंदोकारीला सायुज्य किंवा सालोक्य मुक्ती प्राप्त झाली आणि तो वैकुंठधामाला निघून गेला आणि बाकीचे लोक तर इथंच आहेत आणि ते इतकं पाप केलेलं नव्हतं. फक्त ते म्हणतात की श्रवणस्य विभेदेन फलाभेदो अत्र संस्थित. श्रवणं तु कृतं सर्वेनेव तथा मननं कृतो फलभेदात् ततो जातो भजनादपि मानदा. ही श्रवणामध्ये जर भेद असेल त्या भेदामुळे देखील हे फळ प्राप्त होतं. शरीराने इथे असतात आणि मन जर कोणी दुसरीकडे असेल तर तुम्ही देखील तिथेच असणार मनाबरोबर, केवळ शरीराने इथं असणार. त्यामुळं त्या कथेचा त्या श्रवणाचा इतका फायदा नाही होणार. कारण धंदुकारिणी उपवास करून, कारण तो काहीच खाऊ शकत नव्हता, आणि एकाग्र चित्ताना एकाच ठिकाणी राहून त्या भगवत कथेचं श्रवण केलं होतं, त्यामुळे त्या कथेचा त्याला लाभ होत गेला. कारण आमचं मन हे अन्नाने बनतं. ज्या प्रकारचं अन्न तुम्ही ग्रहण करत असाल त्या प्रकारचे मनामध्ये विचार असतात, आणि ते विचार जिथे तुम्हाला घेऊन जातात तिथे तुम्ही असता. त्यामुळं कथाश्रवणाच्या वेळी जर एक भोजी जेव्हा फलाहार केला असेल किंवा स्वयंपाक करून खाल्ला असेल किंवा घरच्याच वस्तू ग्रहण केल्या असतील ज्या भगवंताला अर्पण केल्या असतील, हे ग्रहण करून जर चित्त शांत असेल तर एकाग्र चित्ताने भगवत कथा श्रवण करू शकता. म्हणून ते इथे सांगतात की हालांकि भागवताचं श्रवण करण्यासाठी काळाचं काहीही मर्यादा नाही आहे, पण किमान 7 दिवस तरी या विधीनुसार तुम्ही श्रवण करा की जेणेकरून सर्व पापातून तुम्ही मुक्त होऊ शकता. परीक्षित महाराजांनी जसं माघ महिन्यामध्ये या कथेचं श्रवण केलं होतं तेही एकाग्र चित्ताने, अन्न आणि जल याचा त्याग करून, म्हणजे शारीरिक ज्या गरजा आहेत त्या देखील बाजूला ठेवून पूर्णपणे कथाश्रवणामध्ये ते निमग्न झाले होते. असं एकाग्र चित्तानं जर श्रवण झालं असेल तर निश्चित रूपाने त्या शेवटच्या दिवशी भगवतधामातून वैकुंठात विमान घेऊन तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. पण तशी एकाग्रता हवी. ज्या पद्धतीनं परीक्षित महाराजांनी मृत्यूला देखील विजय प्राप्त केला आणि भगवतधाम निघून गेले, ज्या पद्धतीने धंदोरकारी सुटला त्या पद्धतीनं आपण देखील सुटू शकतो. प्रोव्हाइडेड जर एकाग्र चित्तानं कथेचं श्रवण केलं असेल तर. आणि मग पुढे ते सांगतात की ज्यावेळी त्यांनी अशा प्रकारे श्रवणाची महात्म्य सर्व लोकांना सांगितलं त्यावेळी सर्वांनी अतिशय एकाग्र चित्ताने त्या कथेचं श्रवण केलं. आणि मग कथेच्या श्रवणाच्या शेवटच्या दिवशी वैकुंठ लोकांतून अनेक विमान आले आणि जे श्रवण करणारे श्रोता होते त्या सर्वांना येऊन आणि स्वतः भगवान श्रीकृष्ण येऊन गोकर्णाला आपल्या धामी बोलत वृंदावन. तर हा फायदा आहे भागवत कथा ऐकणे. इथे ते सांगतात की अयोध्या वासिना पूर्व यथा रामेण संगत तथा कृष्णेन ते निदा गोलोकम योगी दुर्लभम. की ज्या पद्धतीनं अयोध्यावासी सर्व लोकांना प्रभू रामचंद्र आपली लीला संपुष्टात आल्यानंतर सर्वांना साकेत धामाला घेऊन गेले, त्याच पद्धतीनं कथा श्रवणानंतर स्वतः भगवान श्रीकृष्ण त्या श्रोत्यांना आपल्या धामी घेऊन जातात गोलोकवृंदावन. रोम अत्र ते किम फलवृंदम उज्ज्वलम सप्ताह यज्ञेन कथा संचितम कर्णेन गोकर्णन कथाक्षरो येईल गर्भगता न पूजता. की ज्या ज्या लोकांनी त्या गोकर्णाचं जे कथा महात्म्य आहे त्यामध्ये गोकर्णची कथा येते ते भागवत महात्म्य जो व्यक्ती श्रवण करतो तो निश्चित रूपानं पुन्हा जन्माला येत नाही. केवळ भागवत महात्म्याचं श्रवण केलं त्या व्यक्तीला पुनर्जन्म मिळत नाही. तर समजा मग ज्यानं भागवताचं पठन केलं असेल भागवताचं श्रवण केलं असेल त्या व्यक्तीची काय गती असेल? निश्चित रूपाने त्याला घेऊन जातील ना भगवंत. इतिहासम इमं पुण्यम शांडिल योगी मुनीश्वरा पठते चित्रकूटस्थो ब्रह्मानंद परिवृत्तः अख्यानम एतत् परमं पवित्रं श्रुतं सुकृदेव विदेहभोगं श्राद्धे प्रयुक्तं पितृतृप्तिभञ्जं सुपाठा दत्तं भवं न चरित्ये. इति श्री पद्मपुराणे उत्तरखंडे श्रीमद्भागवत महात्म्ये गोकर्ण मोक्षण वर्णनं नाम वर्णनं. इथे सांगायचं की हा इतिहास जो आहे तो शांडिल्य ऋषी देखील चित्रकूटावर बसून त्याचं नित्यरूपाने पठन करतात की ज्यामुळे विदेह स्थिती प्राप्त होते. म्हणजे देहात्म बुद्धीच्या स्तरावरून व्यक्ती निघून जातो. आणि सांगतात की श्रद्धेनं जो व्यक्ती पितरांच्या श्राद्धादिवशी ह्या महात्म्याचं वर्णन करतो किंवा भागवताची कथा करतो, त्याचे सर्व पितर देखील तृप्त होऊन उत्तम गतीला प्राप्त करतात. तर हे झालं भागवताचं महात्म्य. जर चित्त एकाग्र करून भगवत लीला गुण रूप यांचं महात्म्य जर ऐकलं तर निश्चित रूपाने व्यक्ती भगवत धर्माला प्राप्त करू. इथे ते सांगतात की इदम च परम गुह्यम सर्व सिद्धांतम सपदि निगतम शास्त्र पंजम निरोप्य जगती सुख कथा को निर्मलम नास्ति किंचित पिब परम सुख हेतु द्वादश कंदसार. कि ज्या व्यक्तीला ह्या असार संसारामध्ये सार प्राप्त करायचं आहे त्याने निश्चित रूपाने सुख कथा म्हणजे श्रीमद भागवत श्रवण करायला सांगितलं. कृष्णप्रियं सकल कल्मषनाशनं च मुक्ति हेतु इयं भक्ति विलासकारी संता कथानं गदमिदं जीवत आदरेण लोके तीर्थ परिशालनं कुंभला. जो व्यक्ती भगवान श्रीकृष्णांना प्रिय असलेलं सकल कल्मषांपासून मुक्त असलेलं आणि भक्तीचा विलास हृदयामध्ये करणारी ही जी कथा आहे त्याचं रसपान करतो तो नित्य तीर्थामध्ये वास केल्यासारखा आहे. असारे संसारे विशेष संग पुरस्त्रिय क्षणार्धम क्षेमकार्थ ईपद सुख गाथा सुरसुधान किमर्थम व्यर्थम जो भो भजे कुपते कुपित कथे परीक्षित साक्षी यत् श्रवणम भुक्त्यानि कथन रस प्रवाह संस्थेन श्री शुक शुके ने हिता कथा कंठे संबंधते येन वैकुंठ प्रभुर भवते. की जो कोणी व्यक्ती आसार या संसारामध्ये विषयांमध्ये लिप्त असताना देखील भगवत कथांचं श्रवण करतो. विशेष करून शुकदेव गोस्वामींनी प्रतिपादित केलेले शुकसुधा जे आहे ज्याला श्रीमद भागवत म्हटलं असतं यांना ग्रहण करतो तो निश्चित रूपाने भगवंतांना प्राप्त करतो. तर मुळातच भगवत प्राप्ती हेच एकमात्र ध्येय असलेलं हे पुराण आहे. याच्यामध्ये कोणतेही कर्मकांड नाही आहे. ज्ञानाचा अतिरेक नाही आहे की वैराग्याचा अतिरेक नाही आहे. तर जिथे केवळ भक्ती संप्रेरित आहे असं हे पुराण आहे. आणि ह्या पुराणाच्या श्रवणानं निश्चित रूपानं व्यक्ती भगवत भावना भावित होऊन भगवत भाव प्राप्त करतो. तर हे झालं पद्मपुराण अंतर्गत श्रीमद भागवताचं महात्म्य. स्कंद पुराणामध्ये देखील श्रीमद भागवतचं महात्म्य सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये वर्णन येतं की परीक्षित महाराजांना भागवत सांगण्याआधी सर्वात पहिल्यांदा भागवतम हे वृंदावनमध्ये सांगितलं गेलं. कधी ऐकलं भागवत कथाची सर्वात प्रथम वृंदावनामध्ये झाली होती याच्याविषयी तुम्ही ऐकलं का नाही? आणि ती केली होती उद्धवजी. ज्यावेळी अर्जुन भगवंताच्या सर्व राण्यांना घेऊन परत येत होते द्वारकेहून, ज्यावेळी प्रभास क्षेत्री भगवंतांनी त्यांची प्रकट लीला संपवून उद्धवाला उद्धव गीत किंवा उद्धव गीता दिल्यानंतर भगवंत ज्यावेळी बोलवत आणि परत गेले, त्यावेळी सर्व राण्यांना घेऊन अर्जुन परत येत होते. आणि त्यावेळी काही ग्रज गोप आले त्यांनी सर्व राण्यांना पळवून दिलं. अर्जुन जो गांडीव झालेला होता त्याला त्यांनी परास्त केलं आणि अर्जुन खाली हात हस्तिनापूरला निघून आला. आल्यानंतर त्यांना वार्ता सर्वांना सांगितले की भगवान श्रीकृष्ण घरातर्दी सोडून गेलेले आहेत. त्याच क्षणी युधिष्ठिर महाराजांनी पूर्ण राज्याचा त्याग केला, परीक्षितांना बोलवून त्यांचा राज्याभिषेक केला आपल्या भावांची वाट न पाहता ते उत्तरायणासाठी जीवनाच्या उत्तरेकडे निघून जाते, चालत गेले. आपण पुढे पहिल्या स्कंदामध्ये त्याविषयी वाचू की कशा प्रकारे युधिष्ठिर महाराज कोणत्याही प्रकारचं कुटुंब वासना मनामध्ये न ठेवता सदैव त्या शरीरासह या भौतिक जगातून निघून गेले. तर त्यावेळी महाराज परीक्षितांनी यदुवंशामध्ये केवळ त्यावेळी एकच व्यक्ती जिवंत होते आणि ते म्हणजे भजनात भगवंताचे तपोत्तर. त्यांना ते द्वारकेहून घेऊन आले आणि इथं मथुरा मंडळामध्ये त्यांनी त्यांना राजा बनवलं. त्यावेळी भजनात विचार करत होते की मी राजा तरी झालोय पण इथे प्रजा कुठे आहे? कारण भगवंत ज्यावेळी वृंदावन सोडून मथुरा आणि द्वारकेला वगैरे निघून गेलं त्यावेळी सर्वांनी वृंदावनाने याचा त्याग केला होता. त्यामुळे तिथे कुणीच नव्हतं. बाह्यदृष्ट्या पाहायला गेलं तर त्यांना तिथं कुणीच भेटत नव्हतं. मग वज्रनाभ आणि त्यांच्या सर्व आजी म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या ज्या पत्न्या होत्या 16,000 त्या सर्व तिथे वास करत होत्या. पण त्या सर्व पत्न्यांमध्ये केवळ एक पत्नी कालिंदी अतिशय प्रसन्न होती. तिला कुठल्याही प्रकारचं विरह किंवा वियोग जाणवत नव्हता आणि इतर राण्या ज्या होत्या त्यांना पतिवियोग पतिविरह अतिशय प्रबळ जाणवत होता. त्या सर्व म्हणत होत्या की कालिंदी यमुनेला इतका का फरक पडत नाही अशी काय गोष्ट आहे. एक दिवस रुक्मिणी मातेने यमुनेला विचारलं म्हणजे अशी काय गोष्ट आहे की जेणेकरून तुला दुःख होत नाहीये पतिवियोगाचं. ती म्हणली मला या भूमीत आल्यानंतर भगवंताचा विरह जाणवतच नाही म्हणली. कारण ही ब्रजभूमी आहे आणि इथल्या प्रत्येक ब्रजकणांमध्ये भगवंताचं सान्निध्य आहे आणि मी नित्य रूपाने भगवंताची जी परमप्रियसी आहे श्रीमती राधाराणी तिच्या सेवेमध्ये रस असल्यामुळं मला त्यांचं विरहच जाणवत. कारण भगवान श्री कृष्ण राधाराणीचे चरण कमल सोडून राहूच शकत नाही आणि त्यांच्या सेवेमुळे मी नित्य असल्यामुळे त्यांचा विरह मला जाणवत नाही. त्यासाठी मग त्या म्हणतात त्या लालाईत होतात की आम्हाला जाणून घ्यायचे की त्यांच्या लीला काय आहे. काय करावं लागेल त्यासाठी? त्यावेळी कालिंदी त्यांना सांगते की तुम्हाला जर खरोखर गोपींचा भाव जाणून घ्यायचा असेल तर तो उद्धवांकडूनच ऐकायला हवा, त्यांच्याकडूनच श्रवण करायला हवं. मग आता हे उद्धव भेटणार कुठे? तर वृद्ध म्हणले दोन ठिकाणी वास करतात. भगवत आज्ञेनुसार भगवंतांनी दिलेलं ज्ञान प्रसारित करण्यासाठी ते बद्री आकाश्रमामध्ये आहेत असतात. पण त्याचबरोबर ते इथे देखील ह्या ब्रजभूमीमध्ये अप्रकट रूपाने गुल्म वेली वृक्ष इथलं गवत तृण ह्या सर्व रूपांमध्ये ते इथे आहेत. ज्यावेळी तुम्ही भगवंताच्या नाम गुण लीला यांचं कीर्तन अतिशय विराहान आणि व्याकुळतेनं कराल त्यावेळी उद्धव याच्यातून प्रकट होते. आणि त्यावेळी मग परीक्षित महाराज भजनात आणि भगवंताच्या सर्व राण्यांनी मिळून अतिशय सुंदर भगवंताच्या नावाचं कीर्तन सुरू केलं. आणि जसजसं त्या कीर्तनाचा जोर वाढत गेला तसतसं प्रत्येक वेली तृण पुष्प वृक्ष याच्यातून उद्धव बाहेर पडले. उद्धव नित्य स्वरूपाने नारद कुंडाजवळ गोवर्धनमध्ये एक नारद कुंड आहे जो कुसुम सरोवराच्या समोरच आहे आणि त्याच्या बॅक साईडला उद्धव कुंड आहे. तर नित्य रूपाने उद्धवजी तिथे वास करतात. आज देखील उद्धवजींचं तिथे दर्शन होतं तर तितका अनुरागी भक्त तिथे गेला तर त्या भक्ताला उद्धवजींचं दर्शन होतं. तर सर्वात प्रथम उद्धव हे श्रीमद भागवतचे वक्ता होते. जानी उद्धव कुंड जे स्थान आहे गोवर्धनला, ज्यावेळी तुम्ही परिक्रमा करता आणि शेवटचा पाडाव जिथे आहे तिथून पुढे राधाकुंड 3 किलोमीटर राहतात, त्या ठिकाणी उद्धवाने सर्वात पहिल्यांदा भागवत कथा केली त्या रणाजी. अन्यथा यमलोकामध्ये भागवत कथा होते, कैलासावर भागवत कथा होते, अनंत शेष हे देखील नित्यरूपाने तल जातात, तला तल इथे भागवत कथा करतात. कारण भागवत कथेच्या 2 परंपरा आहेत, एक ब्रह्मदेवांपासून येणारी आणि एक शेषनारायणपासून येणारी. आणि उद्धव हे दोन्ही परंपरेचे आचार्य आहेत, कारण त्यांनी कालून शेषाकडून देखील कथा ऐकली होती आणि स्वतः भगवंतांनी देखील त्यांना ज्ञान दिलं होतं. त्यामुळे दोन्ही त्याचे आचार्य ते असल्यामुळं सर्वप्रथम त्यांनी ही भागवत कथा उद्धव कुंडाजवळ केली. आणि तिथं श्रवण करत असताना अचानक परीक्षित महाराजांना संदेश आला की तुम्ही इकडे बसता आणि इकडे कलीचा प्रभाव वाढत चाललेला आहे, त्यामुळं प्रजेच्या संरक्षणासाठी तुम्हाला यावं लागेल. तर त्यावेळी तिथून परीक्षित महाराज उद्धवजीने म्हणाले की हे काय आहे, आता माझं कोणतं कुकर्म आहे की ज्यामुळे मी भगवत कथा श्रवण देखील योग्य प्रकारे करू शकत नाही, त्याच्यामध्ये देखील मला व्यत्यय येतो. तर त्यावेळी उद्धवजी म्हणतात की काळजी करू नकोस, जरी तू माझ्यापासून हे श्रवण नाही केलं तर केवळ तुझ्यासाठी म्हणून हे भागवत सांगितलं जाईल भविष्यामध्ये, आणि तुझ्यामुळं सर्व जीवांना भविष्यामध्ये भागवत कथा श्रवणाचा लाभ होईल, त्यांना ती संधी प्राप्त होईल. कारण तू एकच असा व्यक्ती आहेस की जो भागवत कथा ऐकण्यासाठी योग्य आहे, आणि खास तुझ्यासाठी स्वतः शुकदेव गोस्वामी हे येऊन कथा करतात. तर शुकदेव गोस्वामी सांगितलं जातं की हे स्वतः भगवंतच आहे. विष्णू यमल संहितेमध्ये सांगितलं गेलंय की हे जे शुक आहेत हे लीला शुक म्हणून भगवद्गीतेमध्ये कार्यरत असतात. भगवान श्रीकृष्णांच्या गुणांचं गुणगान त्या श्रुतरूपामध्ये ते येऊन राधाराणीच्या महालामध्ये करतात की जेणेकरून राधाराणीनं भगवंतांप्रती आसक्ती निर्माण झाली आणि राधाराणीच्या गुणांचं वर्णन त्या नंदगावामध्ये येऊन भगवंताच्या महालामध्ये. दिवसभर राधाराणीच्या मागे पुढे फिरण्यामध्ये घालवल्यानंतर भगवान श्रीकृष्ण रात्री समय देखील राधाराणीचा सहवास प्राप्त व्हावा म्हणून ह्या शुकाच्या रूपामध्ये तिथे, त्यामुळे भगवान शुक म्हटलं. पुढे पुढे वर्णन देखील असं येतं कारण भगवंताच्या लीलांचं परिपूर्ण वर्णन हे केवळ भगवंतच करू शकतात, अन्य दुसरं कोणी करू शकत नाही. त्यामुळे स्वतः शुकादेवांचं रूप घेऊन स्वतः भगवंत येतात आणि आपल्या लीलांचं गुणगान करतात. ज्या पद्धतीने भगवंत भगवंत त्यामध्ये सांगतात की वेदेश सर्वे अहम वेदो वेदांत वेद विदेवच्या, वेदांना निर्माण करणारा, वेदांद्वारे जाणला जाणारा आणि वेदांना परिपूर्णपणे जाणणारा केवळ मीच आहे. त्यामुळे भगवंतांना जाणून त्यांच्या लीलांचं गुणगान करणं हे भगवंतांशिवाय अन्य कुणालाही शक्य. म्हणून भगवत कथा ही शुकवाग अमृत म्हणत की भगवंताच्या कथा ह्या शुकभूमींच्या मुखातून निघालेलं अमृत द्रव आहे की ते द्रव जे तुमच्या कानांद्वारे तुमच्या हृदयामध्ये स्पर्श करतं, हृदयातील सर्व कर्मश नाश करतं आणि तिथे भक्तीची स्थापना करतं. कारण या कलियुगामध्ये ज्ञान वैराग्य तपस्या योग या सर्व गोष्टींद्वारे तुम्ही भगवंतांना प्राप्त नाही करू शकत, तर केवळ कलियुगामध्ये भगवंताची भक्ती करून त्यांच्या नावाचं कीर्तन करून ही गोष्ट तुम्ही प्राप्त करू. आणि म्हणूनच या भागवताच्या श्रवणावर इतका भर दिला. अगदी भागवताच्या पहिल्या श्लोकापासून शेवटच्या श्लोकापर्यंत जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये केवळ परमसत्याविषयी सांगितलं गेलं. पहिल्या श्लोकात देखील गायत्री मंत्र आहे आणि शेवटच्या श्लोकामध्ये देखील गायत्री मंत्र. जिथे सत्यम परम ही म्हणून की ज्या सर्वश्रेष्ठ सत्याचा भगवान श्रीकृष्णांचाच विजय होतो. मग आता शेवटी आणि सुरुवातीला दोन्ही वेळी जर एकच गोष्ट सांगायची असेल तर मग एवढ्या 17,999 श्लोकांची काय 998 श्लोकांची काय गरज आहे. तर केवळ तुम्ही सांगितलं असतं की भगवान श्रीकृष्ण हे परम सत्य आहे आणि त्यांचे तुम्ही त्यांना तुम्ही स्वीकारा, त्यांची भक्ती करा. तर श्रीधर आचार्य, श्रीधर स्वामी त्यांच्या भागवताच्या व्याख्येमध्ये सांगतात की केवळ भगवान श्रीकृष्णच नाही तर त्यांचे कथा, त्यांचं नाम, त्यांचं गुण आणि त्यांच्या लीला ह्या देखील तुम्हाला परिपूर्णत्व देणाऱ्या आहेत. भगवंताशी संबंधित ह्या चार गोष्टी देखील परम सत्य आहेत. भगवंतांचं नाव सत्य आहे, भगवंताच्या लीला सत्य आहे, त्यांची गुण सत्य आहे, त्यांची कथा सत्य आहे. ज्याच्या श्रवणामुळं तुम्ही सर्वश्रेष्ठ पद प्राप्त करू शकता. आणि त्यामुळं श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंधाच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये सांगितलं गेलं की जन्माद्यस्य यतो अन्वया उदरस्य अर्थेषु अभिन्न स्वरा तेने ब्रह्म रुधाय आदि कवये मन्यं सूर्य तेजो वायु मृदा यथा विनिमयो यत्र सर्वो अंशा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परम धीमहि. तिथे परम सत्य कोण आहे? ओम नमो भगवते वासुदेवाय. ते सत्य कोण आहे? सत्य आहे ते वासुदेव कृष्ण. अनेक विदुषी विद्वान व्याख्याकाराने ते सत्य म्हणजे गणेशजी सांगितलं, शिवजी सांगितलं, देवी सांगितलं, परंतु सत्यता जी आहे ती पहिल्याच श्लोकामध्ये दिली आहे की ओम नमो भगवते वासुदेवाय. सर्वव्याप्त सर्वश्रेष्ठ भगवंत कोण आहे? ज्यांचा मी आश्रय घेतले तर ते आहेत वासुदेव. कारण जन्म अद्यस्य ते सर्वांचे आधी आहे, त्यांच्यापासून सर्व काही निर्माण होतं आणि त्या अभिज्ञ आहे, ते स्वराट आहे, स्वतंत्र आहे. म्हणजे कुठल्याही कोणत्याही गोष्टीच्या अंतर्गत किंवा काय म्हणतात अधिकारामध्ये ते येत नाही आहे, तर ते स्वराट आहे. काही करण्यासाठी ते मुक्त आहेत, त्यांच्या कुणाचाही अधिकार चालू शकत नाही. आणि अशा स्वराट भगवंतांनी हे ज्ञान कुणाला प्रदान केलंय? ब्रह्मदेवांना त्यांनी शास्त्र लिहून दिले, सांगितले की ये उद्यापासून मी तुला शिकवायला चालवत होतो असं सांगितलं का? नाही ना. काय केलं त्यांनी? त्यांच्या हृदयामध्ये ते प्रकट केलं. आणि हे केवळ भगवंत करू शकतात, तुम्ही आम्ही नाही करू शकत या गोष्टी. त्यामुळे भगवद्गीतेमध्ये सांगतात की तेषाम एवानुकंपातम अहम ज्ञान महत्मा नाशयामी आत्मभावस्तो ज्ञानदीपेन भास्वत. की मी ते त्यांच्या हृदयामध्ये प्रकट करतो का? एवानुकंपार्थन त्यांच्यावर अनुकंपा, त्यांच्यावर दया करतो. तेजो वायू मृदा यथा विनिमय यत्र पितर्गो मृषा आम्नास्मेन सदा निरस्त पोहतम सत्यम परम. या जगातील सर्व तत्व महत्त्व ज्या काही दिसणाऱ्या न दिसणाऱ्या गोष्टी आहेत त्या सर्वांचे स्रोत भगवंत आहेत आणि ते सर्वांमध्ये व्यापून आहेत आणि त्यामुळे ते सत्य आहे. तर भागवतच्या पहिल्याच श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण ह्या सर्व गोष्टींचे स्रोत असून ते सर्व सत्य आहेत हे प्रतिष्ठापित केलेलं आहे आणि तोच खरा धर्म आहे. पुढच्या श्लोकामध्ये शुक्लदेव गोस्वामी सांगतात की धर्मा प्रोचित कैतवो अत्र परमो निर्वत्तराणां सतां वेद्यं वास्तवं अत्र वस्तु शिवदं तापोत्रयोन्मलं श्रीमद् भगवते महामुनिकृते किं वा परेश्वरः सत्यो हृद्य अवृद्धते कृतिभिः सुष्ठु सानं.
ಕ್ಷಣ. ಈ ಧರ್ಮ ಪ್ರೋಚಿತ ಕೈತವೋ ಅತ್ತ ಪರಮೋ ನಿರ್ವರ್ತನ ಅನುಸತ. ಕೈತವ ಧರ್ಮ ಜ ಆಗಿದೆ ತಾ ಪೈಲಂದ ತನಿ ಸಂಗೀತೆ ಪ್ರೋಚಿತ ಝಾಡೂನ್ ಕಾಡಲೆ ಜೆ ತಥಾಕಥಿತ ಧರ್ಮ ಅಲ್ಲಿ ವಣವಲೇಲೆ ಆಹೆ ತಾ ಸರ್ವಾನೆ ಆತನ ಝಾಡೂ ಮಾಡಲೇಲ. ಆಣಿ ಪುಡಾಂತರ ಹೇ ಆಯ್ತು ಸರ್ವಶ್ರೇಷ್ಠ ನಿರಮತ್ಸರ ಲೋಕಾಂತಾರಿಯ ज्यांच्या हृदयामध्ये दुसऱ्याविषयी कणभर देखील ईर्षा नाही आहे, मत्सर नाही आहे, द्वेष नाही आहे, अशा लोकांसाठी हा धर्म आहे. भागवत धर्म मत्सर या शब्दाची व्याख्या करताना निरुक्तमध्ये सांगितलं गेलं की ज्यावेळी व्यक्तीची भावना होते की माझ्यासारखा ह्या जगात कुणीच नाही, त्यावेळी त्याचं हृदय मत्सरपणे भरलेलं आहे. आणि अशा व्यक्तीला देव देखील घाबरतात, म्हणजे भगवंत स्वतः घाबरतात त्या व्यक्तीला. कारण जिथे अहंकार आहे तिथे अहंभाव आहे, जिथे अहम आहे तिथे शरणागती नाही, आणि जिथे शरणागती नाही तिथे देव आहे का? त्यामुळं मत्सरी व्यक्ती भगवंतांना कधी प्राप्त करू शकत नाही. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात की मी हे तुला ज्ञान देतोय का? काय श्लोक आहे तो? अनुसूयवे असं ऐकले का एखाद्या श्लोकामध्ये? नव्या अध्यायाच्या तुझ्या हृदयामध्ये असूया म्हणजे द्वेष किंवा ईर्षा कोणाविषयी नाही आहे म्हणून मी हे ज्ञान तुला देतो. कारण ज्याच्या हृदयामध्ये दुसऱ्याविषयी मत्सर द्वेष असूया नसेल तोच व्यक्ती भगवंतांना आपल्या हृदयामध्ये दानन करू शकतो. आणि त्यामुळं भागवत हा धर्म कुणासाठी आहे? निरमत्सराना सताम. सताम म्हणजे ज्यांनी सत्याची तास पकडलेली आहे. कारण भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांना सताम म्हटलं जात. तर असे सताम जे निर्मत्सर आहेत त्यांच्यासाठी हा भागवत धर्म आहे. कारण तो शिवधर्म सर्वांना मंगलकारी आहे. आणि तापत्रय उन्मूलन जे तीन ताप आहेत आदिभौतिक अध्यात्मिक आणि आदिदैविक हे सर्व तो नष्ट करणारा आहे. ಶ್ರೀಮದ್ ಭಾಗವತೆ ಮಹಾಮುನಿ ಕೃತೆ ಕಿಂವಾ ಪರೇಶ್ವರ ರುಜ್ಜೋ ಅಭಿವೃದ್ಧತೆ ತತ್ರ ಕೃತಿ ಸುಶ್ರುಭಿಕ್ಷ ತತ್ಕ್ಷಣ. ಜಾವೇ ಮಹಾಮುನಿ ಶುಕಮುನಿ ಕೇಳ ವರ್ಣನ ಕೇಳ ಭಗವಂತ ಕಥೆಸ ಹಾದು ರಥಪಾನ ಲೋಪಣಿ ಕರ್ತೋ ತ್ಯಾಚ್ಯಾ ಹೃದಯಾತು ಸರ್ವ ಕಲ್ಮಶ ನಷ್ಟ ಹೋನ್ ತೋ ಪರಿಪೋಷಿತ ಹೋತೋ. ಕಶಾಣೆ ತರ ಯಾ ಭಾಗವತಾಚ ಶ್ರವಣಾನಿ. आणि भागवत कसं आहे? निगम. निगम याचा अर्थ आहे वेद, वेदांग, षट दर्शन ह्या सर्वांना निगम म्हटलं जातं. की ज्यांच्या ज्ञानामुळे व्यक्ती या भौतिक जगतातून मुक्त होतो अशा निगम कल्प करून असा ज्या निगमाचं वेदवृक्षाचं गलितम फलम परिपक्व फळ जर काय असेल तर ते म्हणतात सुख अमृत द्रव संगीतम. ते सुखदेवांच्या मुखातून निघालेलं आहे. पीबत भागवतम रसालयम मुग्धमोर गतिक भूमी भावत. आणि त्यामुळे जे गतिक आहे जे भूमी आणि भाऊक आहे, भूमी म्हणजे जे सज्जन आहे आणि भाऊ याचा अर्थ ज्यांचं हृदय भगवंताची भक्ती ग्रहण करण्यासाठी मृदू आहे, ते लोक या भगवत कथामृताचं रसपान करू शकतात. आणि त्यासाठीच ते म्हणतात की नैविष्य एकनिमित क्षेत्रे ऋषया शौनकार्या सत्र स्वर्गाय लोकाय सहस्र सामता तर एकदा तो मुनिया प्रावृ उदाग्निहा सत्कृतम सुतमासीन तपश्च दुर्मा.
ಪ್ರಾತರ್ ಹೃತ ಹುತಾವನೆಯಾಗಿದ್ದ ಮಂಡಳಿ ಅನೇಕ ವರ್ಷಾಂಪಾಸೂನ್ ಯಜ್ಞ ಕರ್ನಾಟಕ ಏಕತ್ರಿಷಯಮೇ 83,000 ಮುನಿ ಆಪಲ ಪ್ರಾತಃಕಾಳೀನ ಯಜ್ಞ ಸಂಪನ್ನ ಕರುನ್ ಬಸಲೆ ಹೋತೆ. ಜನರಲಿ ಪಾಲ ಗೆಲ ಯಜ್ಞ ಪೂರ್ಣ ಆಹುತಿ ಹಿ ಸಾಯಂಕಾಳೀ ಅಸ आणि यज्ञाच्या मध्ये यज्ञ कार्यामध्ये इतका वेळ निघून जातो की तिथे तुम्ही कथा श्रवण करू शकत नाही. पण हे यज्ञ कार्य याच्या मागचा उद्देश होता की भगवत कथा श्रवण करायचा. त्यामुळे नैमिषारण्यामध्ये जमलेले हे सर्व ऋषीवर जे अनेक महिन्यांपासून यज्ञ करत होते ते यज्ञ प्रात सकाळी प्रात वेळेस त्यांनी त्याची पूर्ण आहुती देऊन कथा श्रवणासाठी तयार होते. आणि त्या सर्व ऋषींवर सुत गोस्वामींना प्रश्न केला की त्वया खलुपुराणानी इतिहासानी जानका अख्यातानी तथ्य धर्मशास्त्रांनी नाही या निवेदविधान श्रेष्ठ भगवान बादरायणा अनेक मुनिया सूत परावली विधो वित्तम तम सौम्यम तत् सर्वम तत्वम सदनुग्रह मृयुस्निग्ध शिष्यस्य गौरव निजम तत्त्वज्ञानाचा आयुष्मान भवता मृदु निश्चितम पुंसाम लेख एकांततः श्रेय तन्न संसुति कुमर्वति प्रायण अल्पायुष सभ्या कलवस्मि निवेशना मंदा सुमंद मनो मंद भाग्य उपर्णता भूरिणी भूरि कर्माणि श्रोतव्यानि विभागश अत साधो अत्र यत्सारं समृद्धतमनीषया गृहीण शतधानां एनात्मा प्रतिदे तत त्यावेळी म्हणतात की तुम्ही बादरायणांचे मोठे शिष्य आहात. तुम्ही सूत म्हणून विद्वान ओळखले जातात. तर तुम्हाला आम्ही गुरु म्हणून स्वीकारतो आणि तुमच्याकडे आम्ही याचना करतो की पुंसान एकांतता श्रेय तन्ना शंकतिम अर्हती मानवांसाठी सर्वात श्रेयस्कर काय आहे ते तुम्ही आम्हाला सांगा. कारण ह्या कलियुगामध्ये चार गुणांनी गुणवान असलेले लोक जन्माला आलेले आहेत. कोणते चार गुण आहेत? प्रायण अल्पायुष्य जवळजवळ सगळ्यांचंच आयुष्य अल्प झालेलं आहे. मंद आहेत, आळशी आहेत. सुमन्न मतयोग बुद्धी जरी असली तरी तिचा योग्य वापर यांच्याकडून होत नाही. आणि भगवत भक्ती आणि साधुसंग प्राप्त जरी झाला तरी त्याच्यामध्ये यांना रुची नाहीये. त्यामुळे ते मंद वाक्य आहे आणि मन नेहमी यांचं विचलित आहे. तर अशा स्थितीमध्ये भुरीना भुरी कर्माणि श्रोतव्य आणि विभाग अशा असं चालो अत्र येत चालन समृद्धीचे मनुष्य गृहीण श्रद्धानाम येणात्मा संपत्ती. त्यामुळे तुम्ही आता ह्या सर्वांसाठी सर्व श्रेयस्कर असं जे काय आहे तर तुम्ही आम्हाला सांगा की जेणेकरून सर्व मनुष्य जातीचं कल्याण होऊ शकेल. सूतजाळाची भद्रम ते भगवान सात्मदांपती देवत्या वसुदेवस्य जापो यत्त चिकित्सा तन्नः शुश्रुमाणस्य अधस्य अनुकुन्वन्नितः यत्यावतार भूतानां क्षेमाय च भवाय च आपन्ना संस्कृति घोरां यन्नाम विवशो गणम् तथा सद्यो विमुच्यते यद् वेदी स्वयं मुह्यं यद् पार संशया सूत मुनिया प्रशमान यह सद्या पुनस्य संपुष्टा स्वधर्मानु अनुसेवयः कोवा भागवतस्य पुण्य श्लोकस्य कर्मणः शुद्धि कामो नश्वरिद्यास्य कलिमल आपः तस्य कर्माणि उदाराणि परिगीतानि दुरीभिः गृहीणः श्रद्धधानानां निरयादरः. की भगवान श्री कृष्णांच्या लीलांचं गुणगान जे जे देवकी आणि वसुदेवाचे पुत्र म्हणून आले ज्यांचं नाम घेतल्यानंतर सर्व पापांपासून लोक मुक्त होतो अशा भगवंताच्या लीलांचं गुणगान ज्यावेळी आपण ऐकतो गुणगान ज्यावेळी आपण करू त्यावेळी निश्चित रूपेनं या सर्व पापातून बलिकर्मासून मुक्त होऊ. त्याच्यानंतर ऋषी म्हणून अनेक प्रश्न विचारतात आणि त्यांची उत्तरं देताना सुखदेवस्वामी सांगतात की सर्वप्रथम मी भगवान नारायण सरस्वती आणि व्यास यांना माझी कृतज्ञता व्यक्त करतो, कारण त्यांच्याच कृपेनं भगवंतांविषयी असलेलं ज्ञान हे सर्वजीवांच्या हृदयामध्ये प्रकट होतं. म्हणून कधीही कुठल्याही वैदिक चर्चासत्रामध्ये सर्वात प्रथम त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते, कारण केवळ कृतज्ञ असलेला हृदयच भगवंताची कृपा प्राप्त करण्यास योग्य आहे. जर तुमच्याकडे कृतज्ञता नसेल तर भगवत कृपा प्राप्त होऊ शकत नाही, आणि ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तिथे व्यासदेव, देवी सरस्वती आणि नरनारायण ऋषी यांना सुखदेवस्वामी प्रणाम करतात आणि ते म्हणतात की मुनया साधुपुरुषो भगवद्गीत लोकमंगलम यत्कृता कृष्ण संप्रश्नो विनात्मा संप्रश्नो, की साधून तुम्ही सर्वांच्या मंगलासाठी भगवद्गीत लोकमंगलम यासाठी अतिशय सुंदर भगवान श्रीकृष्णांविषयी प्रश्न केलेले आहे, कारण हे आयुष्य भगवंतांच्याविषयी चर्चा करण्यासाठी भगवंताच्या लीलांचं गुणगान करण्यासाठीच प्राप्त झालेलं आहे आणि त्यासाठीच तुम्ही केलेले हे प्रश्न जे आहेत हे भगवद्गीत लोकमंगल सर्व लोकांचं याच्यामुळे मंगल होणार आहे. सवय तुमचा परो धर्म येतो भक्तीला लोकशे अहितीय प्रतिहासा जयात्मा संप्रसिद्धी, आत्म्याच्या सर्वश्रेष्ठ प्रसन्नतेसाठी जर काय असेल तर ती भगवान वासुदेवांची भक्ती आहे, कारण ते अधोक्षज आहेत. अधोक्षज या शब्दाचा अर्थ काय आहे? अधोकृत अक्षज ज्ञान आहे, की ज्यांना या बोथट इंद्रियांद्वारे जाणता येत नाही. आम्ही म्हणलो की आमच्या या शरीराद्वारे आम्ही भगवंतांना जाणतो तर ते शक्य नाही आहे, कारण ह्या शरीराचे अवयव आणि यांच्यापासून निर्माण होणारं ज्ञान हे दोन्ही नश्वर आहे, त्यामुळे त्याच्याद्वारे तुम्ही भगवान अधोक्षजांना जाणू शकत नाही. म्हणून ते म्हणतात की वासुदेव भगवत भक्तियोग प्रयोजन, की वासुदेवांच्या भक्तीद्वारे जर तुम्ही प्रयत्न केला त्यांना जाण्याचा तर तुम्हाला जनयति आश वैराग्यम ज्ञानमची गरज होईल. तुम्हाला केवळ भगवंताची भक्तीमध्ये लागल्यानंतरच तुम्हाला ज्ञान आणि वैराग्य प्राप्त होऊन जाईल. जनयति आशु, आशु म्हणणं घ्या, आशु म्हणजे ताबडतोब भगवत भक्तीमध्ये जीव लागला म्हणजे की त्याला ज्ञान आणि हे वैराग्य एकाबरोबर दोन फ्री म्हणून मिळून जातात. भक्ती आली की त्याच्याबरोबर ज्ञान आणि वैराग्य हे, कारण आजकाल स्किनची दुनिया चालू आहे ना, प्रत्येक गोष्टीमध्ये लोकांना एकाबरोबर दोन असं काहीतरी हवा असतं, बाय वन गेट टू फ्री. तर जर तुम्ही भगवंताची भक्ती ज्यावेळी करता तर त्याच्याबरोबरच तुम्हाला ज्ञान आणि वैराग्य प्राप्त होतं. धर्म स्वनिष्ठता तुमचा विश्वस्तेनं कथा असूया नोत्पाद यदे रतिरम शमयेवही केवलम, खरा धर्म जो आहे की ज्याच्याद्वारे विश्वस्तेन भगवंताच्या कथेमध्ये रुची निर्माण होईल, अन्यथा बाकी सर्व गोष्टी श्रमयेवही केवलम, बाकी केवळ श्रम निर्माण करणार आहे. पण ह्या जगतामध्ये लोकांची स्थिती कशी आहे? कामतने कामस्य नेनेंद्रिय प्रीतीर लाभो जीवेत यावता जीवस्य तत्व जीव्या जिज्ञासा अर्थो यश्येत कर्मभिः, कारण स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी इंद्रिय लोभानेच लोक या जगतामध्ये जीवन जगतात. पण जोपर्यंत तत्व जिज्ञासा तुम्ही करणार नाही तोपर्यंत स्वतःसाठी जे श्रेयस आहे ते तुम्हाला प्राप्त होणार नाही. आता आहार निद्रा भय आणि मैत्री त्या चार गोष्टी सर्व प्राण्यांमध्ये आहेतच ना, त्याच्यासाठीच जर हे आयुष्य जगायचं असेल तर मनुष्य जन्म घेऊन काही फायदा नाही. जर मनुष्य जन्म मिळाला असेल तर जीवस्य तत्व जिज्ञासा, त्या तत्वाविषयी जिज्ञासा करण्यामुळेच तुम्ही मनुष्य आहात ती तुमची पात्रता करते, अन्यथा द्विपाद पशु. वदंती तत्वविद तत्व यज्ञानम अद्वयम ब्रह्मेती परमात्मेती भगवान. मग कोणत्या तत्वाची जिज्ञासा करायची आहे? और जरूर करवा विषय मैं तो मतलब लोग जड़ पदार्थ का विषय करते होते हैं ना। वृंदावन में जाओ उनको बाजार भाव में लोग अटकते पहला दिवस मैंने वृंदावन परिक्रमा के दूसरा दिवस मैंने गोकुल महामंडल जाऊंगा तीसरा बरसाना नंदनगाम का चौथा लोही बता धाम मध्ये जाऊन देखील मग व्यक्ती जातो कुठे बाजारभाव कारण तत्व जिज्ञासा भगवंत सांगतात अकराव्या स्कंदामध्ये यांना उद्धवांना की जे लोक केवळ तीर्थस्थानी जातात पाण्यामध्ये आंघोळ करतात परंतु तिथे असलेल्या साधूंचं समजा नाही करत तर ते कशा सएव गो खरा ते कशा बैल आणि गाढवाप्रमाणे कसं असतं त्यांचं गाढवाला हिरवळ जरी बाजूला असली तर ते कचराच खायला जातो उन्हाळ्यात आणि बैलाला तुम्ही पेंड खायला घाला गोळ खायला घाला ते तितक्याच चवीनं खातात तर काहीच कळत नाही नक्की कशा करत आहे तशी माणसाची वस्तुस्थिती होते मनुष्य जन्म मिळाला साधूचा संघ मिळाला धामामध्ये दास मिळाला तरी सुद्धा विषयासक्तीमध्ये रस असल्यामुळं त्याची स्थिती अशी होते की त्यातला रस कशाचा हेच पडतो गाढवासारखं आणि गुळासारखं धोरण तर ते इथे सांगतात की जीवंत तत्व जिज्ञासा जीवानं तत्वाविषयी जिज्ञासा केली तरच त्याची कर्म संतुष्टी होते आणि मग कोणतं तत्व आहे तर त्याविषयी पुढे सांगतात की वदन्ति तत्व तत्वमिदं ब्रह्मेति परमात्मेति भगवान इति शब्दते की मोठमोठ्या विद्वानांनी त्या तत्वाविषयी बोलताना सांगितलंय की ते तत्व म्हणजे काय आहे ब्रह्म परमात्मा आणि भगवान प्रत्येकाच्या कुवतीनुसार भगवंताचा साक्षात्कार होतो आम्ही सर्वांना भगवत साक्षात्कार देऊ नाही शकत कारण प्रत्येकाची तितकी कपॅसिटी नसते तितकी पात्रता नसते त्यामुळे काही लोक भगवंताची जी निर्विकार शक्ती आहे निर्गुण जे रूप आहे ते मानतात आणि ब्रह्मज्योतीकडे आकर्षित होतात पण आरोह्य क्षेण परंपरं येतात पण तिथून देखील त्यांचं पतन होतं का त्यांच्या भगवंताच्या चरण कमलांचा आश्रय त्याच्यानंतर पुढे थोडी व्यक्तिगत रूपामध्ये त्यांची पुन्हा प्रगती होते त्यावेळी ते भगवंतांना परमात्म्याच्या रूपाने प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये महाराज सुरुवात केली त्यावेळी ते हटयोगी म्हणतात ज्ञान योगातून पुढे जाऊन ते ध्यान योगामध्ये लागतात आणि भगवंतांना परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये लागतात तिथून पुढे ज्यावेळी तो जातो व्यक्ती तो जीव ज्यावेळी पुढे जातो आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करतो आणि ज्यावेळी भगवंताशी तो आपला संबंध प्रस्थापित करतो पाच वेगवेगळ्या रसांमध्ये कोणकोणते रस आहेत काय शांत दास्य साख्य वात्सल्य आणि माधुरी ज्यावेळी या पाच रसांमध्ये जो भगवंताशी आपला संबंध प्रस्थापित करतो त्यावेळी त्याला भगवंत साक्षात्कार तत्व एकच आहे पण त्याला जाणून घेण्याची कुवत पात्रता ज्या पद्धतीनं जशी ज्याच्याकडे आहे त्या पद्धतीनं ते तत्व त्याच्यासाठी प्रकट होत म्हणून इथं ते सांगतात की तत् श्रद्धाना म्हणजे ज्ञान वैराग्यव्यक्तया पश्यंती आत्मनिशात्मान भक्त्या श्रुत गृहितया ज्यावेळी ज्ञान वैराग्याच्या द्वारे भक्तांकडून भगवंताच्या कथांचं ज्यावेळी तुम्ही श्रवण करता त्यावेळी ते तुमच्या हृदयामध्ये प्रकटित होत असते म्हणून साधूच्या संघांमध्ये कथा ऐकावी असं सांगितलं म्हणून चैतन्य महाप्रभू स्वरूप दामोदरांना सांगतात की भागवत असून या भागवत प्रेरस्थान जर भक्त भागवताकडून ग्रंथ भागवताचं अध्ययन केलं तर निश्चित रूपाने ते तुम्हाला सुश्राव्य बनत आणि ते समजू शकत. अधकुंभीर विजश्रेष्ठा वर्णाश्रम विभाग अशा स्वनिष्ठित धर्मस्य संसिद्धीर हरिपोषण तस्मादेकेन मनसा भगवान सात्वतां प्रति श्रोतव्यः कीर्तितव्यश्च धेया पूजश्च निश्चिता. अथ कुंभीर विजश्रेष्ठ वर्णाश्रम विभाग अशा कि हे विजश्रेष्ठानो वर्णाश्रम विभागानुसार तुमच्यासाठी जे आलेलं नियमित कर्म आहे जो धर्म आहे तो जर तुम्ही पालन केला तर त्याच्यामुळे भगवान श्रीहरी प्रसन्न होतात. आणि ते करत असताना मनसा भगवान सात्वतांप्रती भगवान सात्वतांप्रती जे श्रीकृष्ण आहे त्यांच्याविषयी जर तुम्ही ऐकलं त्यांची कीर्तीचं गुणगान केलं आणि नित्य रूपाने त्यांचं ध्यान करून त्यांना जर नित्य त्यांची पूजा केली तर निश्चित रूपानं ते सांगतात की कर्मग्रंथी ज्या आहेत हृदय असल्या त्या नष्ट होऊन जात. सुश्रुषो श्रद्धधारस्य देव वासुदेव कथा रुची त्यान मत तेवया विप्रा पुण्यतीर्थ निवेश निषेपण. की ज्यावेळी तुम्ही सेवा करून भगवंताच्या कथेचं श्रवण करा शुश्रुषो सेवेद्वारे श्रद्धेनं ज्यावेळी भगवंताच्या कथा ऐकाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला रुची उत्पन्न होईल. आणि महत् सेवया भगवत भक्तांची ज्यावेळी तुम्ही सेवा कराल त्यावेळी निश्चित रूपानं कथेमध्ये रुची वाढत जाईल. लोक म्हणतात आम्ही कथा ऐकायला जातो पण रुचीच नाही, मनच लागत नाही. मन का लागत नाही? पण त्यामध्ये रस मिळत नाही. रस का मिळत नाही? कारण भागवत सेवा नाही, वैष्णव सेवा नाही. जर वैष्णवांची एखाद्या साधूची जर सेवा केली असते तर निश्चित रूपाने भगवंताच्या कथेमध्ये रुची मिळते. हे राम व्यासदेव म्हणून भक्त होते जे वृंदावनमध्ये राहायचे आणि नेहमी लीला स्मरण करायचे. भगवंताच्या अष्टकालीन लीला त्यांना डोळ्यांनी दिसायचे. शांतपणे एका ठिकाणी बसून त्या लीलांचं ध्यान करायचे आणि एक दिवस असंच लीला स्मरण करत असताना आणि भक्तांविषयी विचार करत असताना त्यांच्या मनामध्ये कबीरांविषयी विचार आणि मराठी महाराज म्हणाले की कबीर हे रसिक भक्त नव्हते आणि त्याच क्षणी त्यांचं ध्यान भगवंत आणि भगवंताच्या लीला अवतार हे सर्व काही जे भगवंताच्या लीला समजते त्या अप्रकट झाले मनामध्ये त्यांच्या खूप लागले. तर हरिवंश राजाजी म्हणजे वृंदावनामध्ये खूप भगवंताच्या बासुरीचे अवतार मानले जातात त्यांच्याकडे ते गेले. त्यांना त्यांनी प्रार्थना केली तुमचे रसोत्पत्ती नाही आहे, भजनामध्ये मन लागत नाही आहे आणि भगवंताचं प्राकट्य होत नाही, लीला स्मरण होत नाही, काय करणार? विचार करा म्हणले की त्या भक्तांसाठी काही अपराध केला असता. बराच वेळ त्यांना ते विचार करत होते. थोड्या वेळाने त्यांना जाणवले त्या म्हणजे अपराध केला की माहीत नाही पण म्हणजे मी कबीरांविषयी माझ्या मनामध्ये विचार झाला त्यामुळे मला वाटले की ते रसिक भक्त नाही आहे आणि म्हणजे ताबडतोब माझं ध्यान नव्हतं म्हणजे ते तुम्ही कबीरांप्रती अपराध केला म्हणजे क्षमा याचना करा. म्हणजे वैष्णव खूप दयाळू त्यांची जो कोणी माफी मागतो त्याला मी ताबडतोब माफ करून देतो. फक्त त्यांची माफी मागणार त्यांच्याकडे दीन भावनेनं तुम्ही काय म्हणतात आक्रोश दीन भावनेनं तुम्ही त्यांच्याकडे जायला मग ते यमुनेच्या काठाला गेले तिथे बसले एका झाडा आणि अतिशय सुंदर दोह्यांमध्ये त्याने कबीरांची स्तुती करायला सुरुवात केली. जसे स्तुती सुरुवात केली त्याने पाहिले की यमुनेच्या पात्रातून कबीर चालत बाहेर येतात. कबीर होऊन गेले होते त्यांच्या 250 वर्षांपूर्वी. आणि ज्यावेळी यांनी कबीरांचं गुणगान चालू केलं तर यमुनेच्या पात्रातून कबीर बाहेर आले. अरे बोले राम व्यास क्या कर रहे हो, येऊन त्यांना मिठी मारली आणि त्यांच्या चरणी प्रार्थना केली. त्यावेळी कबीर त्यांना म्हणाले की म्हणले देश काल परिस्थितीनुसार भगवंत जे आमच्याकडून बोलवून घेतात ते आम्ही बोललो. म्हणले ज्यांच्या मनामध्ये संदेह होता की कबीला कबीर कबीराणी येऊन निर्गुण निराकार रूपाविषयी गुणवान केलेला आहे याचा अर्थ त्यांना रसिकता नाहीये, पण कबीर येऊन सांगतात की भगवंतानी या दासाकडून जे बोलवून घ्यायचं होतं समय परिस्थितीनुसार तेच मी बोललो. म्हणले याचा अर्थ असा नाही की मी जे बोललो नाही ते माझ्याकडे नाहीये. आणि दुसऱ्या क्षणापासून त्यांना भगवंताच्या प्रकट लीला दिसायला सुरुवात झाली. म्हणून भगवंताच्या कथा रुची कथेमध्ये जर रुची यायची असेल तर भगवंताच्या भक्तांचा आश्रय घेऊन त्यांची सेवा शुश्रूषा त्यासाठी इथे शब्द दिला आहे. शुश्रूषा शब्दधानस्य श्रद्धेनं त्यांची सेवा जर केली तर वासुदेव कथा रुची, तर तुमच्या हृदयामध्ये भगवान वासुदेवांच्या कथेविषयी रुची निर्माण होणार. इव्हन आपल्या वाकरी संप्रदायामध्ये आपण इथे सांगतो की ज्या ज्या वेळी एखाद्या भक्ताने भगवंताच्या भक्तात दुसऱ्या भक्ताचा अपमान केला किंवा त्याच्याप्रती अपराध केला तर भगवंतांनी त्याच्यावरची आपली कृपा स्थगित करून ठेवली. आणि ज्या ज्या वेळी एखाद्या भक्ताप्रती त्या सेवा केली ताबडतोब त्याला भगवंत तो रस ती रुची प्रदान करतो. त्यावेळेस भागवत कथेमध्ये जर रुची निर्माण व्हायची असेल तर काय करायला हवं, हे शिदान देगा देवा तुझा वितरण गुण गाईन आवडीने हेची माझी पुढे का म्हणतात काय संत संग देही संतांचा संघ प्राप्त झाला तरच तुझ्या नावामध्ये गोळी येणार आहे. नाही तर मी कुठं कोपऱ्यात बसून आलो फिरवत बसलो भासत बसलो ती माळ त्यातून देव नाही म्हणून. म्हणून कलियुगामध्ये संत संघ सांगितला सतसंग सांगितलं सतसंगोही भवभंजन. कलियुगामध्ये सत्संगाद्वारे भवभंजन होऊ शकेल, जन्ममृत्यूचं चक्र तुटू शकेल. संत संग देही सदा नलगे मुक्ती धन संपदा. म्हणजे काय, मला मुक्तीची गरज नाही, भौतिक संपदेची गरज नाही, कशाची गरज आहे. आणि आम्ही काय करतो उलट, नलगे नलगे लगती सत्संग आणि काय मुक्ती पण नकोच देवी धन संपन तेच करत असतो. मग कशी भगवत कथेमध्ये रुची, एकीकडे चांगली खीर बनवायची आणि साखरेऐवजी लिंबूची पावडर घालायची, काय म्हणा एकदम चविष्ट ना. तेच करतो दिवसभर माळ घासायची 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 आणि एखाद्या पटकून एखाद्या भगवान त्याच्या भक्ताप्रती एखादा अपराध करायचा सगळी वाढवून टाकून द्यायची खिरीमध्ये. त्यामुळं भगवत कथेमध्ये रुची निर्माण व्हायची असते तर सुश्रुषो शब्दधानस्य महत् सेवया करा. महत् महत् कुणाला म्हटलं जातं, ज्याने भगवंताच्या चरणांचा आश्रय घेतलेला आहे. कोण आहे त्याचे आश्रय घेतलेले? बारा महाराज यांच्या चरणाचं अनुगमन आणि आचार्यांच्या चरित्राचं अध्ययन हे आम्हाला निश्चित रूपाने भगवंताच्या चरणांच्या प्रति आसक्त घेणं. आणि मग ते पुढे सांग, पुढचे जे पाच श्लोक आहेत, पहिला स्कंद, तिसरा अध्याय, 17 ते 21, हे श्लोक प्रत्येकाला कंठस्थ असले पाहिजे. ज्याला ज्यांना भगवत भक्ती करायची आहे, भगवत भक्तीचा प्रचार करायचा, त्या व्यक्तींना हे श्लोक अर्थासह समजायला हवे, पालन करायला हवं आणि मग प्रचार करायला हवा. सांगून श्लोक सांगून ते नको, त्याला वगैरे कोण पालन करायचं म्हणत नाही. आणि डोके दुखी पहिला आहे ते 16 माळा होईल ना, हे आणि काय सांगू का? पहिला स्कंद, तिसरा अध्याय, श्लोक संख्या 17 ते 21, शृण्वतां स्वकथां कृष्णः पुण्यश्रवणकीर्तनः रुध्यन्तोऽस्तो अभद्राणि विदुनोति सुहृत्सताम्. आजकाल टीव्हीवर बऱ्याच वॉशिंग पावडरचे ॲडव्हर्टाईज असतात ना, टाईड आहे, विल आहे, रिन आहे, रिन प्लस आहे, आणि कुठले निर्मा सगळ्यात. या कडेसाठी फक्त वरचे कपडे साफ करायचे, वरलिया रंग भुललिया वरलिया रंग वरचा रंग फक्त साफ करायचे, पण आतल्या सफाईसाठी काय त्याची ॲडव्हर्टाईज ह्या श्लोकामध्ये धुवायचं. काय धुवायचं आहे? हृदय धुवायचं, हृदय. त्यासाठी इथे सांगतात की शृण्वतां स्वकथा कृष्ण पुण्य श्रवण कीर्तना हृदयंतोस्तो अभद्राणि विदुनोति सुहृत्सता. या हृदयामध्ये असलेली अभद्र गोष्टी धुण्यासाठी काय आहे? स्वकथां कृष्ण, भगवान श्रीकृष्णांच्या कथा, त्याच्यामुळं पुण्य वाढतं. या श्रवणामुळं पुण्य श्रवण कीर्तन झाल्याचं, श्रवण केल्यामुळं आणि कीर्तन केल्यामुळं पुण्य वाढतं. हृदयंतो अवस्ती अभद्र आणि हृदयात असलेली अभद्र विधून होती धूम काढली जातात आणि सुर ते हृदय जे आहे ते चांगलं बनतं. मग अशा चांगल्या बनलेल्या हृदयामध्ये काय होतं? नष्ट प्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्ती भवती नैष्ठिकी. नैष्ठिकी म्हणजे स्थिर भक्ती जर प्राप्त व्हायची असेल तर काय करायला हवं? वर्षातनं कधी जर एकदा मंदिरामध्ये भागवत सप्ताह असतो त्यावेळी यायचं, तेही आमच्या वेळेनुसार, कधीच्या वेळेनुसार नाही. होय ना, पाच साडेपाच सांगितलं तर आम्ही सव्वा सगळे पोचलो, तोपर्यंत त्या बसतील आमची वाट बघून. पण मी त्यातला नाही, मी साडेपाचलाच चालू करणार, तुम्हाला यायचं त्यावेळी आहे. नष्ट प्रायेषु नित्यम भागवत सेवा, हळूहळू तुमच्या हृदयातील अभद्र नष्ट होऊन कशामुळं? नित्य रूपाने भागवताचं सेवन केल्यामुळं. आणि हे उत्तम श्लोक भगवंत जे आहेत त्यांची भक्ती ही हृदयामध्ये स्थिर होऊन दृढ होत जाईल. आणि हे झाल्यानंतर काय आहे? कशावरून ओळखायचं की आमच्या हृदयामध्ये भक्ती स्थिर झाली की नाही? त्याचं परिमाण काय आहे? कसोटी काय आहे? भात शिजला की नाही कसं ओळखतात?
तुम्ही शिजवलं आहे का ते? का असंच दोघे नाही एक कण शिजला की नाही म्हणतो ना शिजावरून आणून म्हणी फक्त बोललेलं पाठवलेलं शिजावरून भाताची परीक्षा होते. तर इथं देखील तुम्ही जे करता आहात भक्तिमय जीवनामध्ये त्याचं देखील कसोटी आहे ना, त्याचंही काहीतरी मोजमाप आहे. जे आम्ही करतोय त्याने काय परिणाम होते की नाही ते पाहायचं. जर खरोखर आम्हाला हृदयामध्ये भक्ती प्राप्त लोक लगेच म्हणतो आम्ही पण भक्त आहे हो, आम्ही पण कृष्णाची भक्ती करतो. आपण जी भक्ती करतो त्याचे परिणाम काही दिसतात का तुमच्या जीवनामध्ये? तर काय परिणाम आहेत ते पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. तदा रजस्तमो भावा कामलोभा दहिष्ठे चेत ऐतेराम विद्धी स्थितम सत्वे प्रसिद्ध. ज्यावेळी व्यक्तीच्या जीवनामध्ये हृदयामध्ये भक्ती स्थिर व्हायला लागते, हृदयामध्ये भक्तीचं प्राबल्य वाढायला लागतं, त्या तो व्यक्ती सतोगुणामध्ये स्थिर होत आणि रज तम रजगुण आणि तमगुण हा काय होतो कमी कमी होत जात. कामलोभा दहिष्ठे आणि जे बाकीचे षड विभूते आहेत ते देखील त्यांचं कार्य करणं सोडून देतात. एकदा एक व्यक्ती कबीरांकडे गेला आणि त्यानं म्हणाला की मला गृहस्थ आश्रमामध्ये सुख प्राप्त करायचं आहे, काय करू? ठीक आहे होईल का उदय घेऊन दुसऱ्या दिवशी आहे. तर कबीराने पत्नीला सांगितलं, बाहेर अंगणामध्ये बसलो होते दुपारची वेळ होती, बायकोला म्हणाले जरा कंदील घेऊन ये मला कपडे शिवायचे. कबीरांची बायको नाही घातली, तिनं कंदील पेटवला आणि आणून त्यांच्या समोर ठेवला निघून. त्यानंतर कबीर त्या व्यक्तीला घेऊन एका साधूकडे गेले आणि तो साधू उंच टेकडीवर राहत होता आणि खाली उभे राहिले. खालू चोरडले म्हणजे जरा या काम आहे तुम्हाला विचारायचं काय तर. साधू विचारा उभा तू खाली आला विचारलं कशा आहात तुम्ही जेवण झालं म्हणले हो एवढंच विचारलं होतं म्हणे हा तेवढंच विचारलं. साधू पुन्हा वर चढून वर पुन्हा जसं झोपडीत पोहोचला अहो म्हणजे एक विचार तर राहिलं तर खाली आवडले तुम्हाला विचारायचं. साधू पुन्हा खाली आला म्हणजे काय विचारलं होतं नाही म्हणजे तुमचं वय काय आहे काय सांगितलं तर पंचाहत्तर काहीतरी. साधू पुन्हा वाले वर जाऊन पोचतोय ना पोचतोय तळगा ओ विसरलो झाले नाही तुम्हाला ठीक आहे मी येतो कोणा चालू खाली आम्ही त्यांना विचारलं तुमचे सगळे दात आहेत का पडले अजून आहेत काही शिल्लक आहेत काही पडले पण आता हे विचारणार होते की किती आहेत पण आहेत म्हणजे साधू कोणा बोल शिष्याला काय कळलं ना म्हणजे वस्ती व्हायचा ना म्हणजे संसारामध्ये त्यामुळे अशा रीतीने तू लोकांच्या प्रेम कर की ते तुझे नित्य अज्ञाकारी राहू शकते. ज्याप्रमाणे माझ्या म्हणजे पत्नी तिच्याशी मी इतक्या प्रेमानं असा व्यवहार ठेवला की दिवसाच्या प्रकाशात देखील मी जी गोष्ट मागितली तिच्यासाठी तिनं प्रत्युत्तर दिलं नाही किंवा दुसरा प्रश्न आजची असते तर विचारला असते कारण लोक फिरले काय दुपारच्या वेळी तुम्हाला कंटिन्यू पाहिजे हे आमचं येणं असंच काहीतरी मागते छान सौगाल बट्ट्या बोल दबिराच्या बायकोने नाही केलं. तिचा पूर्ण विश्वास होता की माझे पती चुकीची गोष्ट कधीच मागणार नाही. त्यांनी कंदील लावून म्हटलं याचा अर्थ काहीतरी काम असणार आणि त्यांचं काम आणि ते जाणून मला जास्त थोडा कोण बिझी आला तर मग
एवढं ऐकून घ्यावं लागतं आजकाल, है ना? कारण तितका वेळ आम्ही आमच्या बायकांना देऊ शकत नाही. आम्ही कुणाला वेळ देतो तेच आम्हाला कळत नाही. काय सुखाचा संसार करणार? तर पहिली गोष्ट त्यांनी समजून सांगितली सगळ्यांना की तुमचा व्यवहार हा सर्वांशी प्रेमानं राहा, तर या संसारामध्ये तुम्ही सुखी राहू शकता. जग प्रेमानं जिंकता येतं तलवारीनं. तलवारीने बऱ्याच लोकांनी प्रयत्न केला, पण ते सगळे इतिहासात गोळा झाले. ज्या ज्या लोकांनी प्रेमाने केलं त्या सर्वांना आज देखील लोक प्रेमानेच बोलवतात आणि सगळ्यांना ते हवेसे वाटतात. कधी ऐकलं जर कोणी संत साधूंना कोणी चप्पल किंवा फुलं हे असलं दगड मारलेले, आज पण कुणा चुकल फेकाने दगड मारलेले आहे? सगळ्या राजकीय नेत्यांना केलेलं ना का अविरावी करून काय काय करत होते. पण भगवंताचे भक्त त्या गोष्टी त्यांनी कधी केल्या नाही. त्यामुळे ह्या जगात राहायचं असतं तर सर्वांशी प्रेमाने संबंध. आणि दुसरी गोष्ट, काम लोभ इत्यादी गोष्टींचा त्याग करा. तर काम लोभ मद मत्सर ह्या सर्व गोष्टी काय देतात? अहंकार देतात. आणि व्यक्ती त्यामुळं रागवतो, क्रोध येतो त्याला. त्याने त्या साधूचं उदाहरण दिलं, म्हणजे मी त्याला इतका त्रास दिला पण त्याने स्वतःचा स्वभाव सोडला का? नाही. म्हणजे तुला जर सुखी व्हायचं असेल तर ह्या दोन गोष्टी तू पाहा. कुणावरही क्रोधित नाही व्हायचं, कारण तुम्ही एखाद्यावर क्रोध तुमचा व्यक्त केला याचा अर्थ तो व्यक्ती त्याच्या प्रयत्नांमध्ये जिंकला, तुम्ही हरला. तुम्ही हार खाल्ली त्या व्यक्तीसमोर, कारण तो तुम्हाला उपचमत होता आणि तुम्ही त्याला प्रतिसाद दिला त्या पद्धतीने. त्यामुळं ज्यावेळी व्यक्ती तत्वगुणामध्ये स्थित होतो त्यावेळी तो निश्चित रूपाने ह्या जगातल्या प्रलोभनांपासून मुक्त होतो. आणि ती प्रलोभनं कशामुळे येतात? रजगुणामुळे आणि तमोगुणामुळे. तर ज्यावेळी व्यक्तीच्या हृदयामध्ये भक्ती प्रतिष्ठित होते त्यावेळी निश्चित अर्थाने तुम्ही जाणू शकता की त्या तो व्यक्ती रजगुण आणि तमोगुण यापासून मुक्त होऊन सत्वगुणामध्ये स्थित झालेला असतो. तर काय पॅरामीटर आहे भक्तीचं? कशाद्वारे, कशा कोणत्या कसोटीद्वारे जाणू शकतो? कामलोभाद्या सक्ता. अजूनही मनामध्ये काम आणि लोभ आहे की नाही याच्यामधून कळेल आम्हाला की हृदयामध्ये भक्ती आहे. कारण जिथे राम असतो तिथे हराम असतो का? जे हृदय रामाने भरलेलं आहे ते कामाने कधीही भरू शकत, ते काम राहू शकत नाही. दोन्हीपैकी एक काय तर गोष्ट असते. आणि जिथे काम असतो तिथे राम, आता आम्ही ओळखायचं आमच्याकडे काम आहे की राम. आत्मेंद्रिय पृथ्वीवांच्या तारभले काम, कृष्णेंद्रिय पृथ्वीवांच्या प्रेम भरे. जर भगवत प्रेमाने हृदय भरलं असेल तर तिथे स्वतःच्या इंद्रियांच्या पुष्टीसाठी किंवा इंद्रियांच्या तुष्टीसाठी कुठल्याही प्रकारची इच्छा नसते. मग ते पुढे सांगतात हे कशामुळं होतं. जर व्यक्ती सत्वगुणामध्ये स्थित असेल तर त्याचे आणखी काय गुण असतात? जसं तुम्ही लाईट लावला, तुम्हाला बल्ब दिसत नसेल पण त्याच्यातून पडणारी किरणं जी आहेत त्याच्यामुळे तुम्हाला जाणवतं की त्या रूममध्ये बल्ब लागलेला आहे. त्याच पद्धतीने एखाद्याच्या हृदयामध्ये भक्ती प्रतिष्ठित झाली की नाही हे कसं जाणू शकता? त्याच्याविषयी पुढे सांगतात. एवं प्रसन्न मनसो भगवत भक्ती योगता भगवत तत्व विज्ञान मुक्त समन्वय झाले. की ज्यावेळी व्यक्तीच्या हृदयामध्ये भक्ती परिपोषित होते त्यावेळी कसं होतं? एवं प्रसन्न मनसो, तो व्यक्ती नित्य प्रसन्न राहतो. म्हणून तुकाराम महाराज 18 विश्व दारिद्र्य जरी त्यांच्याकडे असले तरी कुठल्या नावाने ओळखले जातात? श्रीमंत तुकाराम म्हटलं जातं. काय काय ऐश्वर आहे त्यांचं? खूप प्रसिद्ध अभंग आहे त्यांचा. राहवे इतकी असो व्यावे समान पुढे काय बस झालं माझ्या कॉकटेल काय चायनीज जॅपनीज कॉन्टिनेंटल चित्ती असो द्यावे समान हिरी आनंद कैसे राहावे चित्ती असो द्यावे न करावा उद्वेग म्हणतात कुठल्याही प्रकारचा उद्वेग करू नका मनामध्ये समाधान राहू द्या ही वृत्ती केव्हा येते ज्यावेळी व्यक्ती धरली जो आणि तमोगुणापासून मुक्त होऊन सत्वगुणामध्ये स्थापित होतो त्याला कोणतीच अपेक्षा नसते मग तो म्हणतो ठेवलेले आनंद त्याची राहावे जसं भगवंतानी ठेवलं तसंच राहावं कुणाला ऊन आणि कुणाला धुणं करायचं पूर्वसंचिताची कर्मफळ म्हणून जे आता मी भोगतो ते भोगतो ही वृत्ती ज्यावेळी व्यक्तीमध्ये येते त्यावेळी तो निश्चित रूपाने भगवंत भक्तीला लागलेला आहे आणि जोपर्यंत ही वृत्ती येत नाही तोपर्यंत पाखंड करतो आम्ही जर 10 वर्ष 5 वर्ष 16 वर्ष जप करून जर ही वृत्ती होत नसेल तर अजूनही आम्ही पाखंडी आहोत त्यासाठी त्यावर कार्य करणं आवश्यक आहे म्हणजे पुढच्या श्लोका म्हणतात की विद्यते हृदय ग्रंथी शुद्धते सर्व संशया शियंते चास्य कर्माणी दृष्ट एवात्मनेश्वरे हे का होतं त्याच्याशी कारण तो त्याच्या हृदयामध्ये असणारे जे ईश्वर आहेत परमेश्वर आहेत त्यांना तो पाहत असतो त्यामुळे हृदयातल्या सर्व ग्रंथी नष्ट होतात सर्व संशय आयुष्य होतात आणि नित्यरूपाने तो भगवंतांना आपल्या हृदयामध्ये पाहतो उद्यापासून येताना भागवत बरोबर घेऊन ज्यांच्या ज्यांच्याकडे आहे त्यांनी कारण हे श्लोक जर तुम्ही आता मार्ग करून ठेवले तर हे भविष्यासाठी तुम्हाला खूप उपयोगाचं आहे कारण प्रत्येक वेळी कलियुगाची बुद्धीच अशी आहे की आता तुम्ही घरी जाऊपर्यंत हे विसरलात ना मी गॅरंटेड घेऊन देतो काही 2-4 जीव असतील त्यांच्या डोक्यात राहील बाकी सगळे मी जर पुन्हा उद्या विचारलं ना तर कुणाचीही लक्षात राहणार नाही असेल 5 होते कोण म्हणणं 4 होते कोण म्हणणं 3 होते कोण म्हणत 7 होते एवढ्या मी श्लोकांची संख्या विचारली किती श्लोक आहे तर नक्की गडबड होणार आहे त्यामुळं स्वतःच्या बुद्धीवर जास्त न विश्वास ठेवता थोडी सरळपट्टी केलेली बरी ती महत्वाची आहे कारण पूर्वी लोक श्रुतीदार होते एकदा ऐकलं की मरेपर्यंत लक्षात राहायचं आज जर सगळं लक्षात ठेवत असतो तर वेळ होऊन जायचो कारण इतक्या बायकोच्या आणि घरात पोरांच्या शिव्या खाल्लेल्या असतात सगळ्याच आठवणी राहिल्या तर पुढचा श्वास पण घेणं कठीण राहील ना अरे तुला काय अनुभव आलाय खळखळून हसतंय सुरुवात नाही झाली अजून तुम्ही आम्ही हसलो तर ठीक आहे पण तरी तुला हे महत्वाचं आहे कारण ह्या गोष्टी ज्यावेळी आपण नित्य स्मरणामध्ये ठेवू आणि निश्चित रूपाने त्याच्यावर आपण कार्य करू पुढे म्हणतात की अतो बई कवयव नित्यम भक्ती परमया मुदा वासुदेवे भगवती कुर्वंत्या आत्मप्रसादना आत्मसंतुष्टीसाठी भगवान वासुदेवांची भक्ती करणं हे सर्वश्रेष्ठ आहे सत्वन रजस्तम स्थिती प्रकृते गुण पर पुरुष एक दत्तते स्थित्यादये हरिविरंचीर हरे संज्ञा श्रेयासी तत्र खुलु सत्वोत्पनो नृम स्यु मग इथून पुढे सांगतात की ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या भगवंताच्या प्रती आम्हाला करणं आवश्यक आहे कारण भगवंत कोण आहे वासुदेव परा वेदा वासुदेव परामकः वासुदेव परा योगा वासुदेव परा क्रियः वासुदेव परम ज्ञानं वासुदेव परम तपः वासुदेव परो धर्मो वासुदेव परा गतिः भगवंत ह्या जगातील कोणत्याही कर्मांच्या फेऱ्यामध्ये पडणारे नाही आहे सर्व यज्ञ तप ज्ञान ह्याच्यापेक्षाही ते सर्वश्रेष्ठ आहे कारण ते सर्व धर्मांची परमगती आहे त्यांना प्राप्त करणं हे सर्व गोष्टींचं अंतिम ध्येय आहे स एवेदम सत्सर्जाग्रे भगवान आत्ममाय सदस्य चातव गुलमय्या गुणो विभू। त्याने आपल्या मायेच्या दृष्टीने अनेक गोष्टी याच्यामध्ये निर्माण करून ठेवलेल्या आहेत, परंतु ते त्याच्यामध्ये कधीही रस नसतात। त्यांचे अनेक लीला अवतार आहेत जे त्यांनी अनेक वेगवेगळ्या योनींमध्ये देवकी व्यंग नरादिशी जे त्यांनी देवतांमध्ये मनुष्यांमध्ये प्राण्यांमध्ये इतर जीवांमध्ये धारण केले आहे। आणि तिथून पुढे मग सुत गोस्वामी पुढच्या अध्यायामध्ये भगवंताच्या 24 अवतारांचं वर्णन करतात की हे कोणकोणते अवतार आहेत आणि भगवंत कसे या जगामध्ये प्रकट होतात। या अवतारांचं वर्णन केल्यानंतर मग भगवंताच्या दयेविषयी ते वर्णन करतात की भगवंतांनी कशा प्रकारे पांडवांवर दया केली, का पांडव त्यांना इतके प्रिय होते, त्यानंतर श्रीमद भागवतची उत्पत्ती कशी झाली त्याचं 5व्या अध्यायामध्ये वर्णन येतं की तिथे नारदजींचं उपाख्यान येतं, व्यासदेवांना ते पाहता देतात की अतिशय अन्य मनस्क परिस्थितीमध्ये व्यासदेव बसलेले आहेत, सर्व वेदांची रचना केली, वेदांगांची रचना केली, वेदांताची रचना केली, श्रुती स्मृती पुराणं लिहिली, पण तरी सुद्धा मनामध्ये शांती नव्हती त्यांची। आणि अशा अन्य मनस्क स्थितीमध्ये बसले असताना देवर्षी नारद तिथे आले आणि त्यांनी त्यावेळी तुम्हाला सांगितलं तुम्ही खरोखर सुंदर प्रकारे तुम्ही सर्व काम्य कर्मांची कर्मकांडाची ज्ञानाची ज्ञानकांडाची ह्या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत, उपासनाकांड ज्ञानकांड कर्मकांड ह्या गोष्टी तुम्ही सर्व काही दिल्या, परंतु भगवंताच्या गुणांच्या लीलांचं अवतारांचं कुठेही तुम्ही वर्णन केलेलं नाही। कारण ज्ञान आणि कर्म हे हृदयाला शुष्क बनवतं, ज्याच्यामध्ये भक्तिलता बीज विकसित होऊ शकत नाही, तर ते कुठं विकसित होतं तर ते मृदू हृदयामध्ये। आणि मृदू हृदय केव्हा बनतं, ज्यावेळी जीव भगवंताच्या लीलांचं गुणगान करतो, आणि ते तुम्ही न केल्यामुळं आज तुमची ही स्थिती आहे। आणि मग त्यावेळी ते व्यासदेवांना उपदेश देतात, सदू श्लोकी भागवत सांगतात आणि व्यासदेव श्रीमद भागवतची रचना चालू करतात। पण त्यावेळी ते सांगतात की या भागवताला भगवंताच्या लीलांना तोच व्यक्ती जाणू शकतो ज्याच्यावर भागवत व्यक्तीची कृपा झालेली आहे। आणि ते सांगतात की तुम्ही माझं आयुष्य पहा, गतजन्मामध्ये मी एक गोपपुत्र म्हणून जन्माला आलो आणि त्याच्या आधीच्या जन्मामध्ये मी उपबर्हण नावाचं एक गंधर्व होतो ज्याचं लावण्य इतकं आकर्षित करणारं होतं की देवतांच्या स्त्रिया देखील त्याच्याकडे बघून आकर्षित व्हायच्या आणि त्यांचं वीर्य स्खलन व्हायचं, म्हणजे इतका सुंदर पुरुष होता। अनेक 50 पत्नी होत्या त्याच्या। तर भगवान उपेंद्र काही लीला तिथून निघून गेल्यामुळं भगवंतांच्या अनुपस्थितीमध्ये भगवत लीलांचं नाट्यप्रस्तुती करण्यासाठी भरत भार्गवादी ऋषींनी या उपवरहनला भगवंताचं रूप धारण करायला लावलं आणि भगवंताच्या लीलांचं अनुकरण करण्यासाठी त्याला सांगितलं। तर ज्यावेळी ते त्याचं नाट्य सुरू होतं त्याचवेळी त्याच्या काही प्रेयसी तिथे आल्या आणि त्यांना पाहिल्यानंतर ह्याने डोळ्यांनीच काहीतरी प्रेमाचे साळे कामचेष्टा केल्या की ज्याच्यामुळे भगवत रसिक भक्तांच्या हृदयामध्ये रसकलुषित झालं आणि त्यामुळे ते क्रोधित होऊन त्यांनी त्याला शाप दिला की तू क्षुद्र मनुष्याप्रमाणे कामचेष्टा केलेली आहेस तर तुला मनुष्य योनी बने आणि तेही अंत्यज म्हणून जन्म घ्यावा लागेल। तर एका दासीचे पुत्र म्हणून ते जन्माला आले आणि ती दासी एका ब्राह्मणाच्या घरी सेवा करत होती। चातुर्मासामध्ये काही ऋषीमुनी त्या ब्राह्मणाकडे चातुर्मास करण्यासाठी आले होते, तर त्यांच्या सेवेसाठी पूर्वजन्माच्या पुण्यसंचयामुळे त्यांच्या सेवेसाठी या मुलाची नियुक्ती करण्यात आली आणि त्या 4 महिन्यांमध्ये त्या महाभागवतांची त्यांना सेवा केल्यामुळं आणि त्यांचं उत्कृष्ट घेतल्यामुळं त्याच्या हृदयामध्ये भगवत भक्तीची जोपासना होऊ लागली. आणि त्यामुळं झालं काय, ज्यावेळी चातुर्मासानंतर ते सर्व साधूगण तिथून निघून गेले, हालांकि याची इच्छा नव्हती त्यांना सोडण्याची, पण साधू जोपर्यंत तुमच्यावर असतात तोपर्यंत तुमच्यावरचं दयावान असतात. आणि ज्यावेळी ते निघून जातात काही त्यांच्या दयामध्ये कोणती दयामाया नसते, ते विष्णूचा त्याग केल्याप्रमाणे एखादा संघ सोडून निघून जाऊ शकतात. कारण त्यांच्यामध्ये ते वैराग्य पराप्रष्ठीचं असतं, ते कुठे आसक्ती ठेवत नाही. आणि त्यामुळे ते तिथून निघून गेले. पण जाताना त्यांनी त्या गोपपुत्राला, त्या दासीपुत्राला एक उपदेश केला होता भगवत नावाचा. सांगितलं की हे ना, आणि आम्ही ज्या विधी करतो त्या विधीप्रमाणे तू जाऊन घे. आणि त्यावेळी मग तो मुलगा ताबडतोब त्याची जाण्याची इच्छा होती, परंतु जाऊ शकला नाही, कारण आईच्या आसक्तीमुळे, आईला एकुलता एक मुलगा असल्यामुळं ती त्याला खूप आसक्त होती. तर ह्यावेळी त्या मुलानं प्रार्थना केली भगवंताकडे की मला या आसक्तीपासून मुक्त कर. आणि काळरूपी सर्पाने दंश करून त्याची आई मरण पावली. आणि मग तो मुलगा साधूंनी सांगितलेल्या मार्गानुसार वनामध्ये प्रवेश केला, उत्तर दिशेला तो आला. एका ठिकाणी बसून त्यानं भगवंताचं ध्यान चालू केलं सांगितलेल्या विधीप्रमाणे. आणि ज्यावेळी भगवंतांचं स्वतःच्या हृदयामध्ये परमात्मा रूप तो भगवंतांचं पाहत होता, त्याचवेळी काही क्षणासाठी भगवंत त्याच्या समोर प्रकट झाले. आणि त्यानंतर हृदयात दिसणारे भगवंत त्याला दिसू नाही शकले. त्यानं प्रार्थना केली, त्यावेळी आकाशवाणी झाली की जितकं तुझं संचित होतं तितका तुला दृष्टांत झालेला आहे, आणि इतकं पुढच्या दृष्टांतासाठी तुला तपस्या करणं आवश्यक. आणि साधूंनी दिलेल्या मार्गानुसार त्याने तपस्या केली आणि पुढचा जन्म त्याला नारद म्हणून प्राप्त झाला. त्यामुळे देवर्षी नारद सांगतात की भगवंताच्या भक्तांच्या अनुग्रहाने महत् सेवया विना, त्यांची सेवा केल्याशिवाय भगवत साक्षात्कार होणं तितकं शक्य नाही आहे. त्यानंतर मग वर्णन येतं की भगवंत पांडवांच्यावर इतके आसक्त का होते, अशी कोणती गोष्ट होती पांडवांकडे की ज्यामुळे भगवंत नित्य रूपाने त्यांच्या बरोबर भाग, तो सर्वात महान गुण त्यांचा म्हणजे होता अनन्य शरणागती. भगवंताच्या प्रती पूर्णपणे ते लोक समर्पित होते. आणि त्याचमुळं भगवंत नित्यरूपाने त्यांच्या सेवेसाठी राहायचे. ज्यावेळी भगवंताच्या भक्तांची भक्तीमध्ये परिकाष्ठा होते, त्यावेळी भगवंत आणि भक्त एक दुसऱ्याची सेवा करण्यासाठी त्यांच्यामध्ये स्पर्धा सुरू होते. भक्त भगवंताची सेवा अशा प्रकारे करतात की भगवंत देखील प्रत्येक क्षणी भक्ताची सेवा करण्याचा प्रयत्न करतात. वृंदावनमध्ये एक बाबाजी होते, काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, आयुष्य भगवंताचं भजन केलं होतं, केवळ भजन, कुठलीही अपेक्षा न करता. आणि वृद्धत्व आल्यामुळं जे काही नित्य शौचकर्म आहेत ते करण्यासाठी देखील त्यांना कुणा ना कुणाची काही गरज पडायची. मग पहिले काही दिवस त्यांचे जे शिष्य होते ते त्यांची सेवा करायचे, पण काही दिवसानंतर जे एका हाकेत शिष्य यायचे ते मग दोन हाका तीन हाका मारावे लागायचे, मग ते यायचे, म्हणजे असं त्यांच्या सेवेमध्ये. पण यांची त्या स्थितीमध्ये देखील भगवंताच्या भजनाची जी साधना होती त्याच्यामध्ये त्यांनी कधी व्यत्यय आणला नव्हता. मग एक दिवस त्यांनी जस्ट त्यांच्या शिष्याला आवाज दिला आणि ताबडतोब एक व्यक्तीला त्यांचा हात धरला आणि त्यांचा शौचकर्म झाल्यानंतर त्यांना परत आणून सोडला. पुढचे सात आठ दिवस असं दररोज व्हायला लागलं की त्यांनी फक्त एक आवाज द्यावा आणि काही क्षणातच ती व्यक्ती समोर प्रकट झाली. एक दिवस त्यांनी आवाज दिला आणि तो आलेला हात तसाच पकडून काढला. म्हणाले की तू कोण आहे? मला शिष्य तर नाही आहे. तर म्हणले मी तो आहे ज्याचं तू नित्यच म्हणत करतो. म्हणे देवा, अरे मी ह्या कर्मासाठी जातो आणि तिथे तू मला
कोण चाललंय? आणि मग त्याच्यापेक्षा ह्या शरीरातूनच मला मुक्त कर ना. तिची मी मोठी गोष्ट सांगणार ही सर्वात महत्वाची जी ऐकून. कारण आपण म्हणतो की पांडवांचे मित्र भगवंत होते, तरी सुद्धा पांडवांना दुःख का भोगावं लागलं? मला विचारायचं ना, पांडव बलिष्ठ युधिष्ठिरांसारखा बुद्धिमान व्यक्ती नव्हता, कोणी धर्मज्ञ नव्हता, भीमासारखा बलवान त्या क्षणी कोणी नव्हता, अर्जुनासारखा धनुर्धर कोणी नव्हता, नकुलासारखा ज्योतिषी कोणी नव्हता, आणि सहदेवासारखा सुंदर आणि तर्कज्ञ कोणी नव्हता त्याने. आणि एवढं सगळं असताना देखील आयुष्यभर झाडाझडती होती आणि त्यात भगवंत त्यांच्याबरोबर होते, मग त्यांना काय भोगावं लागलं? त्याच्या उत्तरासाठी मी कथा सांगतो. तर त्यावेळी भगवंत त्या भक्ताला म्हणाले की या देहानुसार जे तुला भोगायचं आहे ते भोगून संपवण्यासाठी मी तुला या शरीरात ठेवतोय. ज्या दिवशी ते संपेल त्या दिवशी मी तुला या शरीरातून माझ्या धामी घेऊन जाईन. पण तुझे भोग हे तू भोगून संपवला ते मी संपवणार नाही, ते लक्षात ठेव. नाही तर आमचं काही वेळा काय होतं, आयुष्यामध्ये संकट आले ना की जगमाळ कुठल्या कोपऱ्यामध्ये हेच आम्ही होतो. जप व्रत एकादशी सगळं विसरायला होतं का? तर ह्या शरीराच्या असलेली आसक्तीमुळे आम्ही भगवंतावर दोषारोप करायला लागतो की मी तुझ्यासाठी एवढं बघतो तू काय करतोस? चार गुणचा नोकर आहे का तो? हा तुम्ही करताय म्हणून त्यानं करावं नाही ना. असं करा की तो विवश झाला पाहिजे करायचं. तुमचे भोग भोगून संपवण्यासाठी ते तुम्हाला मदत करते, थोडेसे सुसह्य करते, पण ते तुम्हाला भोगावं लागणार आणि तुमची कर्म. आणि भगवंत स्वतः तुमच्या कर्मांमध्ये इंटरफिअर करत नाही, कधी अपराध अपराध करत नाही. त्यांना ती गोष्ट समजून घ्या. आणि म्हणून ज्यावेळी दुर्योधन शेवटच्या क्षणासाठी पडला होता, कारण भीमाने त्याची जांघा फोडली होती आणि तो मरायच्या याच्यावर पडला होता तिथे, तर त्यावेळी अश्वत्थामा तिथे जातो आणि तो म्हणतोय की मी जाऊन पांडवांना मारतो. आणि रात्रीच्या वेळी येऊन तो पांडुपुत्रांना मारायच्या ऐवजी पांडवांच्या पुत्रांना मारतो आणि तो पुन्हा यांच्याकडे येतो दुर्योधन. दुर्योधन ज्यावेळी हे ऐकतो म्हणून तू माझा मित्र आहेस की सर्वात मोठा शत्रू आहेस? आणि तू माझ्या पूर्ण वंशाचाच नाश केलाय, माझी मुलं तर सर्व मेली गेली, पांडव जिवंत आहेत आणि त्यांची पुत्र जिवंत होते त्यांना देखील तू मारून टाकलं. आज तो करु कुरु आणि पांडू वंश जो कुरु वंश आहे त्या पूर्णपणे त्याचा तू नाश केलाय. तू मित्र आहेस की शत्रू आहेस? त्यामुळे अश्वत्थामा आधीच तिथे नाचक्की झाली होती त्याची. ज्यावेळी इकडे द्रौपदीने पाहिलं की आपले सारे पुत्र मारले गेले, तर द्रौपदी भणकली आणि म्हणाली की मला त्याच्या रक्ताने स्नान करायचं ज्यानं कोणी हे पापकृत्य केलं. भीम हा पत्नी आपल्या परिपालक होता, त्यानं द्रौपदीची कुठलीच शब्द त्याने खाली पडू दिला नव्हता. ठीक आहे म्हणा, तुझी इच्छा नक्की काढत शोधून म्हणले कोण आहे? अनुज चल. अनुज म्हणजे अर्जुन. चल माझ्यावर. अर्जुनही त्याच्यावर मागायचं, भगवंतही निघाल, तिघेही गेले आणि कोणाला पकडलं शेवटी त्याने? अश्वत्थाम. ज्यावेळी अश्वत्थामानं पाहिलं की आता माझी काही खैर नाही आहे, कारण अश्वत्थामाही चिरंजीव होता त्यामुळे तो तसा मारणारा नव्हता, पण त्याच्याकडे पूर्ण धनुर्ज्ञान देखील नव्हतं, त्यामुळे त्यानं ब्रह्मास्त्र काढलं, ब्रह्मास्त्र सोडलं, अर्जुनानेही सोडलं. पण ब्रह्मदेव स्वतः येऊन अर्जुनाला म्हणाले की रोक. अर्जुनाने ते ब्रह्मास्त्र रोखून घेतलं, पण ह्याला माहीत नव्हतं कसं रोखायचं. कारण तुला माहीत नाही तर तो चालवलंच कशा. आता असं कर, हे दुसऱ्या कोणावर तरी पाठव. मग त्यावेळी तो काय करतो, ते ब्रह्मास्त्र तो उत्तरेच्या गर्भाकडे पाठव आणि इकडे उत्तरा अतिशय कोलाहल करायला सुरुवात करते. अतिशय कोलाहल करायला सुरुवात करतात की काय आहे भगवंत आपलं सुदर्शनाचं सुदर्शनधारी रूप घेऊन उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश करतो आणि त्या ब्रह्मास्त्रापासून उत्तरेचा गर्भ जो आहे परीक्षित महाराज असतात ते संरक्षण आणि बाहेर येऊन की हे त्याला शिराशाप देतात की तू ब्रह्मबंधू आहे द्रोणाचार्यांचा पुत्र म्हणून तू कलंक फासलेला आहे कारण एका ब्राह्मणाचं कार्य नाही आहे की भ्रूण हत्या करणं करोडो ब्राह्मणांची हत्या केली जातं पाच पातर हे भ्रूण हत्येने येतात आणि आजकाल अबॉर्शन चराक्षर करतात कुठे भोगायचं आहे तथाकथित गोल्ड मेडल मिळतात एक असे व्यक्ती भेटतो ते पटेल म्हणून डॉक्टर बॉम्बेचे त्यांचं रेकॉर्ड होतं 1997 गोष्ट आहे त्यावेळी त्या व्यक्तीने एका वर्षामध्ये 10,000 अबॉर्शन केले होते त्यांना खास पारितोषिक देण्यात आलं होतं ज्यावेळी ते इस्पानमध्ये आले त्यांना तळून चुकलं की म्हणजे मी किती करोडो करोड गायींची हत्येचं पातक मस्तकावर घेऊन फिरतो त्या व्यक्तीने असं काही इंजेक्शन केलं होतं तयार केलं होतं की ते इंजेक्शन दिल्यानंतर नैसर्गिक प्रसूतीसारखं ते मृत गर्भ बाहेर पडायचं काही वळ्या वळ्या काहीची गरज नव्हती किंवा काही नाही असं त्यांना काहीतरी शोधून काढलं होतं इतका नंतर त्या व्यक्तीला पश्चाताप झाला की नंतर तो व्यक्ती त्याला हॉस्पिटलमध्ये डायग्नोटिससाठी असायचा तर त्या व्यक्तीने सांगित होते की मला मी इतकी जघन्य पाप केलं तिला मग विचार करा त्या अश्वत्थामाला ज्यावेळेस त्यांनी पाहिलं की याला मुसक्या बांधून घेऊन आले द्रौपदी समोर आणलंय त्या द्रौपदीनं पहिल्यांदा भीम आणि अर्जुनाला शिवा घालायला चालू केलं तुम्हाला शोभतंय का म्हणजे ज्यांच्या कृपेनं तुम्हाला धनुर्विद्या आणि ही गदाविद्या प्राप्त झाली त्या गुरुच्या पुत्राला तुम्ही जनावराला बांधल्यासार का बांधून आणलं म्हणजे गुरुपुत्र आणि गुरु यांच्यामध्ये भेद नसतो पहिल्यांदा 16 म्हणले झालं भीमाची पण चटाक्ष म्हणजे काय तू आणि तुझा भाऊ कृष्ण आणि तू तुमच्या काय आहे चालत काय कळत नाही म्हणजे कधी कधी तू उलटी उभी राहते म्हणजे मला त्याच्या रक्तापासून स्नान करायचं म्हणून शपथ घेते तुझ्या शपथीसाठी तिकडे आम्ही सगळे जाऊन उपद्व्याप करून येतो आणि आता तू म्हणते की महाराज तुम्ही भीम अर्जुना म्हणते हे अर्जुन मी सांगतो तुझा मोठा भाऊ मार खाला द्रौपदी सनकते आणखी येत्याने अर्जुनाच्या हातात ती तलवारच काढून घेते आणि फेकून देते पाहिजे पण ती क्षात्राणी आहे ती देखील युद्धनीतीमध्ये कुशल आहे अर्जुनासारख्या युद्धाच्या हातातली तलवार काढणं तेवढं सोपं नाही आणि ते तिने केलं म्हणजे किती झालं ते तो ब्राह्मण आहे आणि ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण द्रौपदीची ही अवस्था पाहतात त्यावेळी एकादान तिला घडायला लावतात म्हणतात द्रौपदी ह्या गुणासाठीच मी तुझा सेवक बनतोय कारण ब्राह्मण मला अतिशय प्रिय आहे कारण त्या ब्राह्मणांच्या प्रती तुला आसक्ती आहे जरी ब्राह्मण दोषपूर्ण जरी असला तरी तू त्याला दोष देत नाहीये त्या ब्राह्मणांच्या परी तुझी जी भक्ती आहे त्या भक्तीमुळं मला प्रत्येक वेळी मी तुझ्या पाठीशी होतो म्हणून भगवंतांना नमो ब्राह्मण देवाय म्हणलं आणि जो ब्राह्मणांना आदर देतो सन्मान देतो त्याच्यावर भगवंत विशेष कृपा आजकाल महाराष्ट्रामध्ये पाहतं की ब्राह्मणांच्या नावाने नुसतं काड्या भरायचं सांग ते भोगावं लागणार आहे का लोकांना कारण मंत्रात हीनम जगत सर्वम देवताधीनम जगत सर्व दैवाधीनम जगत सर्वम ते देवता मंत्राधीन ते मंत्रात ब्राह्मणाधीनो ब्राह्मणच तस्य देवता या जगतामध्ये सर्व व्यक्ती ह्या देवतांच्या अधीन आहेत देवता ह्या मंत्रांच्या अधीन आहेत आणि मंत्र हे ब्राह्मणांच्या अधीन आहे आणि जर ब्राह्मणांच्या प्रती तुम्ही अपराध केलात तर न कळत सर्व देवतांच्या प्रती अपराध कारण ब्राह्मण अगदी निरुपयोगी जरी असला तरी ब्राह्मण कुळामध्ये जन्म असल्यामुळे त्याच्याकडे ते श्रेष्ठत्व आहे आणि त्याचा जर तुम्ही आदर करत नसाल तर निश्चित रूपाने लयाला पोहोचणार आहे आणि ह्या ब्राह्मणांच्या प्रेमामुळंच द्रौपदी ही भगवंतांना प्रिय होती त्याचं वर्णन लिहिलं केलेलं आहे त्यानंतर ज्यावेळी भगवंत त्यांची इच्छा होती की आता बस युधिष्ठिर महाराज राजा झालेले आहेत, त्यांचं राज्य चाललेलं आहे, त्यावेळी ते इच्छा करतात की आता मी परत द्वारकेला जाऊ. आणि ज्यावेळी ते चाललेले असतात रथात बसतात तितक्यात महाराणी कुंती येऊन त्यांचा हात पकडतात. म्हणजे वासुदेव पुढे चालला तो त्या स्थितीमध्ये असं सोडून चालला आम्हाला. आणि तिथून पुढे मग महाराणी कुंतींच्या प्रार्थना येतात आणि त्या प्रार्थनांमध्ये पूर्ण वेदांत ज्ञान महाराणी कुंती प्रस्तुत करतात. नमस्ते पुरुषम स्वाध्यम ईश्वरम प्रकृते परम अलक्षम सर्व भूतानाम अंतर्गती अवस्थित. हे श्लोक वाचल्यानंतर कळतं की भगवत भक्तीमुळे ज्ञान आणि वैराग्य हे माणसाच्या हृदयामध्ये प्रकट होतच होत. कुंती महाराणी कुठल्या वेदपाठ शाळेमध्ये जाऊन ह्या सर्व गोष्टी शिकली नव्हती, पण भगवंता जशी अनन्य भक्ती हृदयामध्ये असल्यामुळं हे ज्ञान तिच्या हृदयात असंच प्रकट झालं होतं. त्यामुळं वेदांमधील जे रहस्य आहेत ती आपल्या श्लोकांमध्ये सांगते की माया जवनिका अच्छन्नम अधोक्षजम अव्ययम न लक्षते म्हणत जशाम नटो नाट्य धरवत. हे भगवंता तुला ह्या जगतामध्ये कोणी ओळखू शकत नाही, कारण कशा आहात तुम्ही, तर तुमच्या मायेचा पडदा पडल्यामुळं एखादा नाटकामधला नट जसा रंगभूषाने वेशभूषा करून एक दुसरं रूप धारण करतो त्या पद्धतीने तुम्ही ह्या जगतामध्ये वेगवेगळी रूप धारण करून कार्य करत राहता. तथा परमहंसाना मुनीना अमरात्मना भक्ती योग विधानार्थम कथम पश्यमे स्त्रिया. की जे परमहंस आहेत जे मुनी आहेत त्यांना जे शक्य नाही झालं ते माझ्यासारख्या स्त्रीला कसं शक्य आहे तुम्हाला जाणणं. आणि मग ती म्हणते की कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोप कुमाराय गोविंदाय नमः. मी कुणाला नमस्कार करते, त्या कृष्णाला. कोण? जो वासुदेव आणि देवकींचा पुत्र आहे, जो तिकडे नंद यशोदा आणि नंद यांचा पुत्र म्हणून जो आहे. आणि कोण आहे? गोविंद जो आहे, जो गाई पृथ्वी आणि इंद्रिय यांना जो आनंद देणारा आहे त्याला मी नमस्कार करते. म्हणजे वेदातील रहस्यमय असलेल्या गोष्टींचं वर्णन महाराणी कुंती अतिशय सरळ आणि सोप्या भाषेमध्ये इथं करते. आणि हे कशामुळे शक्य आहे? कारण त्यांचं हृदय हे भगवत भक्तीनं भरलेलं आहे. नमा पंकज नावाय नमा पंकज मालिने नमा पंकज नेत्राय नमस्ते पंकजांकने. अशा प्रकारे अतिशय सुंदर प्रार्थना करतात आणि त्यांच्या त्या प्रार्थना ऐकल्यानंतर भगवंत सांगतात की तुमच्या हृदयातल्या ज्या काही गाठी आहेत ती स्वतः म्हणते की वृष्णी आणि कुरु यांच्याविषयी माझ्या मनामध्ये असणारे जे काही पाठ आहेत ते तू स्वतःच काढू शकतोस, ज्यामुळे मी ह्या सर्व गोष्टींपासून मुक्त होऊन तुला प्राप्त करू शकतो. आणि मग भगवंत तिथून निघून जाणार. द्वारकेमध्ये प्रवेश करतात. द्वारकेतील सर्व लोकांना आपल्या प्रसन्न देणं नाही, मग ते करतात का त्यावेळी? ॲक्च्युली त्यावेळी युधिष्ठिर महाराज जे आहेत हे अतिशय खिन्न मनात असतात, तर त्यांना ते भीष्मदेवांकडे घेऊन जातात आणि भीष्मदेवांच्या समोर त्या स्थितीमध्ये भीष्मदेवांकडून अशा प्रकारचं ज्ञान प्रकट करतात की जे मोठमोठे वेदज्ञ देखील हिमालय किंवा सुमेरी पर्वतापासून देऊ शकतात. भगवंत आपल्या भक्ताची श्रेष्ठता ही प्रत्येक प्रसंगामध्ये दाखवतात. कुंती महाराणीच्या प्रार्थना म्हणून कळतं की आयुष्यामध्ये एवढी दुःख आल्यानंतर देखील तिने भगवंतांना कधी दोष नाही दिला. उलट काय म्हणाली? विपदेशन तुझ्या स्वतः शस्त्रस्त जगत भगवान दर्शन त्याचं पुनर्भव दर्शन की प्रत्येक क्षणोक्षणी मला दुःख दे. भगवंत काय वेळी आहे सत्यातून? अगं आयुष्यभर तू दुःखच भोगलंस आणि तेच मागते. म्हणजे हो रे तेच मागते, कारण प्रत्येक क्षणी तू आमच्या बरोबर होत असता, तुझं सान्निध्य प्रत्येक वेळी आम्हाला मिळालं. म्हणजे भगवंताच्या भक्ताची अनन्य शरणागती जी आहे ती महाराणी कुंतीच्या प्रार्थनांमध्ये दाखवतो. तर दुसरीकडे आता ह्या अध्यायामध्ये ते भीष्मांच्या भीष्मदेवानी जी काही स्तुती केलेली आहे भगवंताची, त्याच्या ते द्वारे दाखवतात की भगवंताचा भक्त कोणत्याही शारीरिक परिस्थितीमध्ये जरी असला तरी तो अविचल असतो, त्याचं मन हे नेहमी भगवंतावर स्थिर असतं. आणि ज्यावेळी भीष्मांना ते भेटायला जातात त्यावेळी बघा मस्त झोपलेले असतात ना एकदम मऊ मऊ शय्येवर, शरशय्येवर भीष्मदेव असतात. महाभारतामध्ये वर्णन केलं गेलं की दोन बाणांच्या मध्ये एक केसाचं देखील अंतर नव्हतं, इतके बाण शरीरामध्ये घुसले होते. प्रत्येक क्षणी रक्ताची धार प्रत्येक भावातून बाहेर पडत होती. आणि त्या क्षणी भगवंत सर्व पांडवांना घेऊन त्यांच्या समोर उभे राहतात, कारण भीष्मदेवांची इच्छाच असते की त्या श्रीमुखाला श्रीरंगाला पाहूनच हे शरीर सोडायचं. आणि तशा त्या स्थितीमध्ये त्यांच्याकडून अनुशासन पर्व जो महाभारतातला आहे ज्याच्यामध्ये राजांनी राज्य कशा प्रकारे करायला हवं, धर्म काय अधर्म काय, स्त्रियांची कर्तव्य काय, पतिव्रता स्त्रियांची कर्तव्य काय, व्यभिचारी स्त्रिया कशा असतात, प्रत्येकाचं कर्तव्य कर्म काय आहे वेदानुसार, याचं वर्णन ते तिथं करतात. तर द्रौपदी मनातच हसते म्हणणे काय आहे, ज्यावेळी माझी वस्त्रहरण होत होती त्यावेळी यांचं ज्ञान कुठं गेलं होतं. भीष्मदेव जाणतात, त्यांनी सांगतात मुली त्यावेळी मी कौरवांचं अन्न खाल्लं होतं, त्या अन्नामुळं दूषित झालेलं मन माझ्यामुळं आहे, पण अन्नापासून बनलेलं हे जे दोन्ही राहिले हे तुझ्या पतीच्या बाणांनी पावन झालंय, आणि त्यामुळं आज हे निर्मल ज्ञान मध्ये येऊ शकतो. आणि हे देतो ह्या मोठा पण नाही म्हणले, हे तो बोलवून घेतलं माझ्याकडून, आणि दुसरा तिसरा तो कोणी नाही म्हणले, हाच तो जगदीश्वर, हाच जो केशव जो माझ्या समोर उभा. म्हणजे भगवंत भगवंताच्या भक्ताच्या अंतिम क्षणापर्यंत तो कसा सर्वश्रेष्ठ आहे या जगतामध्ये हे दाखवून देतो. आणि भीष्मदेवांच्या शरीर सोडण्यावरूनच हे आपल्याला कळतं की त्यांनी ते भगवंतांना म्हणतात की अरे आता मी स्वतःवरून जर ह्या परिस्थितीमध्ये शरीर सोडलं तर आत्महत्या केल्यासारखं होईल, की ह्या त्रासाला कंटाळून मी शरीर सोडायची इच्छा करतो, अन्यथा मी शरीर सोडू नाही शकत. आणि मला वरदानच आहे की ज्यावेळी माझी इच्छा होईल त्यावेळी मी शरीर सोडणं, पण अशा वेळी मी इच्छा करणं मरण्याची म्हणजे आत्महत्या केल्यासारखं आहे. तर भगवंतांना काळजी पण होता, मी सांगतो म्हणून शरीर सोडतो. ज्यावेळी रामानुजाचार्यांचा एक शिष्य रामानुजाचार्यांना विचारतो की आयुष्यभर मी भगवंताचं स्मरण केलं आणि मृत्यूच्या वेळी जर मी आठवू नाही शकलो तर काय करायचं, रामानुजाचार्य म्हणतात थांब, ज्याचं नाव घेतील त्याला जाऊन विचार, पण तोच सांगू शकेल, मी काय सांगणार. मग ते भरत राजांकडे येतात आणि म्हणतात त्याचा असा असा प्रश्न आहे, उत्तर काय, म्हणतात त्याला सांग तू तुझं काम कर मी माझं काम कर, तू जर नाही आठवू शकलास तर आयुष्यभर तू केलेस ते मी तर आठवेन ना, तेवढा कृतज्ञ मी नाही आहे म्हणले. त्याने कळत न कळत जरी तुम्ही देवाचं नाव आयुष्यभर घेतलं तर तो पाहतोय सगळं, त्याच्या सगळा हिशोब आहे. 13 साक्षी त्यांनी बनवून ठेवलेल्या आहेत, जे तुमच्या प्रत्येक कर्माला पाहतायत ते साक्षीदार आहेत आणि ते त्यांचे आहेत, त्यामुळे ते भ्रष्ट नाही आहेत, प्रामाणिक आहेत. तुम्ही केलेल्या सर्व गोष्टींचा हिशोब त्यांच्याकडे आहे. कारण भगवंत तुम्हाला जमलं नाही तर तुम्हाला ते स्मरण करायला देतात. आणि आपण भीष्मदेवांकडून पाहतो आयुष्यभर भीष्मदेवाने भगवंताच्या चतुर्भुज रूपाची उपासना केलेली असते. मग ते अंती ज्यावेळी शरीर सोडतात त्यावेळी भगवंताना म्हणतात की अरे हे तुझं द्विभुज रूप जे आहे ना ते सोड आणि ते चतुर्भुज रूप धारण कर, कारण ते तुझं द्विभुज रूप पाहिलं की माझं मन तुझ्या त्या बाल्यलीलांकडे इतकं आकर्षित होतं आणि माझ्या तुझ्या प्रती ती एक नात्याची आपुलकी मला निर्माण होते की अरे हा माझा गोंडस भक्त आहे म्हणून किंवा प्रपौत्र आहे म्हणून, पण मला तुझ्याविषयी आदर तो निर्माण होऊन हे शरीर सोडायचं, त्यामुळे ते चतुर्भुज रूप धारण केलं. आणि भगवंतांनी सगळे चतुर्भुज रूप धारण केलं म्हणजे भगवंत भगवंताच्या भक्ताच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी रूप धारण करतात स्वतःसाठी. आणि म्हणून असे भगवंत त्यांच्या भक्ताला प्रिय आहे, कारण आपल्या भक्तासाठी काही करतात ते. अहो ज्यांच्या एका श्वासाने सारी ब्रह्मांड निर्माण होतात तो मुठभर लोण्यांसाठी गोपी सुमार नागराना असतो, काय गरज आहे त्याला? केवळ त्यांना आनंद द्यायचा. आणि म्हणून देव अघटित घटना पटेलची आहे, तो अशा काही गोष्टी करतो की ज्या घटनेत संभव नसतो, म्हणून त्यांचं नाव देखील अघटित घटना पटेलची आहे. मग अशा देवाला जर तुम्ही विसरलात तर जाणार कुठे? हा काही स्थान आहे नाही ना. त्यामुळं अनन्य शरण या भगवंताची जर आपण घेतली आणि त्याच्या कथा श्रवणांमध्ये लीलांमध्ये जर आपण रुची ठेवली आणि त्यासाठी जर साधूंची सेवा केली तर निश्चित रूपानं ते आपल्याला प्राप्त होऊ शकतं. तर प्रयास करू श्रीमद भागवतातील या सिद्धांताचा आपण त्या जीवनामध्ये स्वीकारण्याचं आणि त्याचं पालन करणं. हरे कृष्णा 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 हरे 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 राम ग्रंथराज श्रीमद भागवतम की. तर पहिल्या स्कंदातील 10 अध्याय आपले झालेले आहेत. भ्रमशाप उद्यापासून घेऊ. Thank you.